ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा। धन्यवाद। हरे कृष्णा। तर अधिक वेळ न दवडता आपण सरळ विषयावरती येऊया। रूपरघुनाथ प्रभूंच्या निर्देशनाखाली तुम्ही लोक वृंदावन यात्रा करत आहात आणि अनोख्या रूपामध्ये सकाळी दर्शन आणि संध्याकाळी कथा असं हे अभूतपूर्व स्वरूप याला लाभलेलं आहे। श्रीमद वृंदावन धामामध्ये बसून श्रीमद भागवत ऐकणं ही परम भाग्याची गोष्ट आहे। भगवंतांनी आपल्या लीलेमधील आपल्या अवतारामधील पूर्ण पुरुषोत्तम ह्या रूपाने अवतार घेतला, त्या रूपामध्ये त्यांनी इथे एका ठिकाणी म्हटलेलं आहे 10 वर्ष आणि 4 महिने आणि एका ठिकाणी म्हटलं आहे 11 वर्ष आणि 52 दिवस इथे काढले। आणि भगवंताच्या जितक्या लीला आहेत, हरी अनंता हरी कथा अनंता असं म्हटलेलं आहे, तर भगवंताच्या जितक्या लीला आहेत जितक्या रूपामध्ये लीला आहेत, म्हणजे नरसिंह भगवान वामन भगवान आणि मत्स्यावतार आणि कुर्मावतार आणि मग राम अवतार नंतर कृष्ण अवतार नंतर बुद्ध अवतार असे जितके प्रकारचे जितके अवतार आहेत त्या सर्व अवतारांमध्ये सर्वामध्ये मधुर कथा लीला म्हणजे कृष्ण अवतारचा लीला। त्या कृष्ण अवतार लीलेमध्ये पण 2 प्रकार आहेत। एक म्हणजे ब्रजलीला म्हणजे वृंदावन धामातली लीला आणि एक वृंदावनच्या बाहेरची लीला। तर त्या पूर्ण 10व्या स्कंदामध्ये 89 अध्याय आहेत आणि त्या 89 अध्यायामध्ये जो प्रथम भाग आहे जवळजवळ माझ्या मते 36 अध्याय 36-40 अध्याय असतील ते वृंदावनाच्या लीलेवरती आहेत। आणि भगवंताच्या संपूर्ण लीलेमध्ये जितक्या लीला आहेत सगळ्या अवतारांच्या आणि वृंदावनातल्या पण म्हणजे या कृष्ण अवतारातल्या त्या सर्वातल्या मधुर लीला या 40 अध्यायात दिलेल्या आहेत। त्याला म्हणतात ब्रजलीला। तर आपल्याला काही गोष्टी ह्या अध्यायाच्या वर्णनाच्या आधी समजणं आवश्यक आहे की ह्या लीलेमध्ये भगवंताच्या 40 अध्याय असतील पहिले आणि बाकीचे किती आहेत ते जवळजवळ 50 अध्याय ते वृंदावनच्या बाहेरचे आहेत। त्यात फरक काय मेन, तर ह्या लीलेमध्ये कुठच्याच व्यक्तीला ठाऊक नाही की भगवंत भगवंत आहेत आणि इकडून बाहेर गेल्यानंतर जे काही लीला केल्या आहेत त्यात लोकांना माहिती आहेत की हे भगवंत आहेत। म्हणून द्वारकाधीश भगवंत आहेत, मथुराकृष्ण भगवंत आहेत, कंसाला मारणारे भगवंत आहेत, नंतर रुक्मिणी विवाह करणारे भगवंत आहेत, शिशुपालाला मारणारे भगवंत आहेत, सगळ्यांना माहिती आहे। पण वृंदावनामध्ये जन्माची लीला केल्यापासून इकडून बाहेर जाईपर्यंत जे काय केलं आहे त्यामध्ये एकाही व्यक्तीला ठाऊक नाही आहे की भगवंत आहेत का असं। त्याचं कारण असं आहे की भगवंताला पण ना एक स्वतःहून स्वतःचं अस्तित्व शांतपणे कुठेतरी घालवावं असं वाटतं। जसं कोणतरी मोठा असा व्यक्ती असतो ना, खूप व्यस्त असतो, खूप धनी असतो, खूप प्रसिद्ध असतो, खूप मोठा असतो धनाने शिक्षणाने कीर्तीने यशाने, तर जाईल तिथे त्याला सन्मान हारतुरे दंडवत स्तुती चालू असतं। मग त्याला काय वाटतं आता मला थोडा ब्रेक पाहिजे, ब्रेक असं ठिकाण पाहिजे जिथे मला कोणी ओळखत नाही, कोणी हार घालणार नाही, कोणी स्तुती करणार नाही, कोणी पाया नाही पडणार, कोणी पूजा नाही करणार, आणि मला मी म्हणून जगता यावं, भगवंत म्हणून नाही. हां, जसं मी म्हणजे मी कसं ट्रस्टी म्हणून नाही, डायरेक्टर म्हणून नाही, कोणी म्हणून नाही, एक सामान्य व्यक्ती म्हणून मला जगायचं आहे, अशी जागा कुठे मला मिळेल का, ज्या ठिकाणी मला कोणीही पाया पडणार नाही, हार घालणार नाही, स्तुती करणार नाही. तर ती जागा वृंदावन आहे. इथे यशोदा ओळखत नाही हा कृष्ण कोण आहे. माझा छान मुलगा आहे, गोड मुलगा आहे माझा. गोपींना काय वाटतं, आमचा गोड प्रियकर आहे. मित्रांना काय वाटतं, आमचा एकदम जीवलग सखा आहे. पण यापैकी कोणालाही ठाऊक नाही की हे भगवंत आहे म्हणून. आणि जरी भगवंताने कधी प्रयत्न केला दाखवायचा की मी भगवंत आहे, त्यांचं भगवंतपण जे आहे ते फार काळ टिकत नाही. म्हणजे मातेने म्हटलं तोंड उघड, तोंड उघडलं आणि आज ब्रह्मांड दिसलं, म्हणजे जो मुलगा माझा मुलगा आहे एवढंच ठाऊक होतं. तर काय दिसलं, माझा मुलगा नाही आहे, तो भगवंत आहे. सगळे ब्रह्मांडाच्या त्या तोंडामध्ये आहेत. तर लगेच मातृत्व संपून स्तुती सुरू झाली. पुरुष सुक्त, ब्रह्मसंहिता, अशा प्रकारच्या स्तुत्या सुरू झाल्या. तर भगवंताला ते आवडलं नाही. भगवंत ते काय पुढेच ते स्तुती ऐकण्याकरता इथे आलेत. तोंड बंद केलं, एक स्मित हास्य केलं, आई सगळं विसरून गेली तोंडात काय पाहिलं 2 मिनिटापूर्वी, आणि लगेच स्तनपान करवलं त्याला. एका ठिकाणी भगवंताने रासलीलेमध्ये अंतर्धान झाले, थोडा गोपींना थोडा गर्व झाला म्हणून ते निघून गेले. एका ठिकाणी विष्णू म्हणून उभे राहिले, 2 भुजवाले कृष्ण रस्त्यामध्ये उभे राहिले, चतुर्भुज विष्णू होऊन शंख चक्र पद्म गदा धारण करून पूर्ण अलंकार मुकुट बुकुट धारण करून पूर्ण वैकुंठाधिपती विष्णू भगवान म्हणून उभे राहिले. तर गोपींनी काय केलं, त्यांना पाहिलं, त्यांना प्रणाम केला, दंडवत प्रणाम केला आणि विचारलं, तुम्ही कृष्णाला कुठे पाहिलं आहे का, जरा शोधतो आहे आम्ही त्याला. म्हणजे 4 पैकी 1 हाताने दाखवलं की इथे गेला आहे म्हणून. मग त्या गोपी त्यांना सोडून तिकडे पळून गेल्या शोधायला. त्याच्यानंतर राधाराणी आली आणि त्यांनी विष्णूला पाहिलं, प्रणाम केला आणि विचारलं की तुम्ही माझ्या कृष्णाला पाहिलं आहे का. पण ती ज्या पद्धतीने आणि ज्या प्रेमाने आणि ज्या व्याकुळ भावनेने त्यांनी विचारलं ना, त्या व्याकुळ भावनेच्या प्रभावामुळे भगवंताचे 4 भुजातले 2 भुजा कधी गळून पडल्या आणि शंखचक्र पद्मगदा कधी गायब झाले हे त्यांनाही कळलं नाही. आणि त्यांच्या 2 हातामध्ये मुरली केव्हा आली आणि ते केव्हा वाजवू लागले हे त्यांनाच कळलं नाही. म्हणजे त्यांच्या नियंत्रणाच्या पलीकडे या गोष्टी घडल्या. त्याचं कारण काय, की वृंदावनामध्ये माधुर्य प्रधान आहे, ऐश्वर्य बाकी ठिकाणी प्रधान आहे. वैकुंठामध्ये, द्वारकेमध्ये, हस्तिनापुरामध्ये, मथुरेमध्ये, जगन्नाथपुरीमध्ये, बद्रीनाथमध्ये, अयोध्येमध्ये, श्रीरंगममध्ये, या सर्व ठिकाणी ऐश्वर्य प्रधान आहे. सगळ्यांना ठाऊक आहे, मथुरेत पण ठाऊक आहे, वसुदेवाला पण ठाऊक आहे माझा मुलगा भगवान आहे म्हणून. देवकीला पण ठाऊक आहे, उद्धवाला ठाऊक आहे, सगळ्यांना ठाऊक आहे, अक्रूरला ठाऊक आहे, कुंती मातेला पण ठाऊक आहे की माझा पुतण्या भगवंत आहे. पण वृंदावनात ठाऊक नाही कोणाला. आणि वृंदावनामध्ये लोकांच्याकडून किंवा भगवंताकडून त्यांचं ऐश्वर्य कुठे झालं प्रदर्शित तर ते फार काळ टिकत नाही. कारण तिथलं प्रेम जे आहे ते भगवंत भगवंत आहेत म्हणून नाही आहे, ते कृष्ण म्हणून आहे प्रेम, आमचा मित्र म्हणून प्रेम आहे आणि ते खरं खरं प्रेम आहे. तर ही आपल्या दशमस्कंदाची भूमिका आहे. यातले जे पहिले 40 अध्याय आहेत त्यामध्ये जे काय घडलेलं आहे त्यामध्ये कोणालाही ठाऊक नाही की हा भगवंत आहे म्हणून. आणि 9 स्कंद का सांगितले आहेत, की 9 स्कंदामध्ये कळावं की हा जो नटखट बालक आहे, जो आता लोणी चोरणार आहे आणि गोवर्धन उचलणार आहे आणि काय काय करणार आहे भरपूर गोष्टी, ते आपण जर हे 9 वाजता वाचलं ना, आपलं वाटलं की हा एक चांगला मुलगा होता, गोड एकदम, त्याने खूप लीला केल्या, सगळ्यांना खूप रिझवलं, त्यांचं मनोरंजन केलं. पण भगवंत जेव्हा एक सामान्य व्यक्ती येऊन येतं त्या भगवंताची माहिती कमी होत नाही, महती, म्हणून 9 स्कंद्या दिलेत. हे दशम स्कंद जो आहे ना, हा भागवताचा हृदय आहे. भागवत सांगितलं गेलंय हे दशम अध्याय दशम स्कंद सांगण्याकरता म्हणून सांगितलं गेलंय. परंतु कुठचीही महान गोष्ट आपण लगेच सांगू शकत नाही, त्याच्याकरता प्रस्तावना, त्याच्याकरता आधीची माहिती द्यायला पाहिजे, म्हणजे त्या विषयाला हवी तितकी महत्त्व प्राप्त होतं. एकदम सांगितलं की त्याचं महत्त्व प्राप्त होत नाही, म्हणून 9 स्कंद सांगितलेले. 9व्या स्कंदामध्ये रामायण सांगितलं आहे संक्षेप रूपामध्ये. सुखदेव मुनी अगदी विस्तार रूपामध्ये रामायण सांगायच्या मूडमध्ये होते, पण त्यांना रोखलं गेलं की महाराज तुम्ही आता जर 24,000 असं लांब ठेवा, लांब थोडा 24,000 तुम्ही श्लोक आता घेतले रामायणाचे, त्यांचे 7 दिवस संपून जातील मध्येच कुठेतरी, मग तुम्ही 10 वाजता सांगणार कधी, है ना. म्हणून त्यांनी काय केलं, ते आवर्त घेतलं आणि एका श्लोका सांगून टाकलं. एक मध्ये श्लोक आहे, त्या नंबर मला आठवत नाही, पण त्या एका श्लोकामध्ये पूर्ण रामायण वर्णन केलेलं आहे. पण तरी पण ते सांगितले संक्षेपमध्ये का होईना, त्याचं कारण काय, त्याचं कारण असं आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांनी सांगितलेल्या मर्यादा पालन केल्याशिवाय श्रीकृष्ण चंद्र यांचं चरित्र आपण समजून घेऊ शकत नाही. जोपर्यंत प्रभू रामचंद्रांनी जे आदर्श पालन स्थापन केला, ज्या मर्यादा घालून दिल्या, आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श मुलगा, पुत्र, हे जे काही आपले रोल आहेत, रोल ते सर्व आदर्शपणे कसे करायचे याकरता ज्या मर्यादा घालून दिल्या, त्या मर्यादा आपण पालन केल्याशिवाय कृष्णाला आपण समजू शकत नाही. कारण राम आपल्या आयुष्यात कधीही खोटं बोलले नाहीत आणि कृष्ण गोकुळामध्ये पदोपदी खोटं बोलायचे, हो की नाही. रामाने एका पत्नीशिवाय अधिक पत्नी कधी केल्या नाहीत, राजा असूनही, राजाला अधिकार आहे, पण एक पत्नीवत त्यांनी पाळलं. आणि कृष्णाच्या करोडो गोपी वृंदावनामध्ये, द्वारकेमध्ये 16,108 पत्नी, थोडं समजणं कठीण आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला समजणं सोपं आहे आणि त्यांच्या जीवनाला फॉलो करणं पण सोपं आहे, पण प्रभू श्रीकृष्णचंद्र यांना समजणं कठीण आहे. त्याकरता आध्यात्मिक प्रगल्भता लागते, भक्तीमध्ये परमोच्च कोटीचं स्थान लागतं, भक्तीमध्ये रममाण व्हायला लागतं, भक्तीमध्ये समर्पित व्हायला लागतं, तेव्हा हे दशम स्कंद समजायला ऐकायला आपण योग्य बनतो. गोष्टी म्हणून ऐकलं तर मनोरंजन होईल, आध्यात्मिक उन्नती होणार नाही. श्रीमद भागवत दशम स्कंद जे आहे ते जर आध्यात्मिक दृष्टीने आध्यात्मिक भावनेने श्रवण केलं तर तेवढं श्रवण केल्याने आपण भगवंताकडे जाऊ शकतो, एवढी शक्ती आहे दशम स्कंदामध्ये. एवढी सगळी प्रस्तावना जी केली आहे दशम स्कंदाकरता केलेली आहे. त्याच्या मागची गोष्ट पण आहे ना की व्यासदेवांनी सर्व काही, मला पण दाखवा काय झालं. अच्छा अच्छा, तर व्यासदेवांनी अवतार घेतला सर्व शास्त्र लिहायला, सर्व वेद लिहिले, उपनिषद लिहिले, सर्व काही लिहिलं त्यांनी, पण तरी त्यांना समाधान प्राप्त झालं नाही. मग नारद मुनींना भेटले, मग नारद मुनी काय बोलले, तुमचं सर्व जे काही काम केलंय मी ना चांगलं काम केलंय, परंतु ते एका अर्थाने निरर्थक आहे, निरुपयोगी आहे. कारण जोपर्यंत कुठच्याही शास्त्रामध्ये लेखन करताना श्रीकृष्णाचं गुणगान महिमा गायली जात नाही तोपर्यंत ते व्यर्थशास्त्र आहे, त्याचा काही उपयोग नाही. कारण मोक्ष हा आपल्या जीवनाचा उद्देश नाही, श्रीकृष्ण प्रेम प्राप्ती, श्रीकृष्ण सेवा प्राप्ती, धाम प्राप्ती पण नाही, सेवा प्राप्ती आणि प्रेम प्राप्ती हा जो उद्देश आहे, त्या उद्देशाबद्दल किंवा त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या विषयांची चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकी सारं शास्त्र जे आहे ते निरर्थक आहे. म्हणून तुम्ही आता जा, हे वेदव्यास तुम्ही आता जा आणि तुम्ही श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करा. तेव्हा हे लिहिलं गेलं आणि ते मग कसं लिहिलं गेलं, सरळ श्रीकृष्णाच्या चरित्राला हात घातलेला नाही आहे. त्याच्या आधी वराहचरित्र, नरसिंहचरित्र, प्रल्हादचरित्र, पांडू पांडवचरित्र, कुंतीचरित्र, भीष्मदेवचरित्र, परीक्षितचरित्र, परशुरामचरित्र, भरतचरित्र, किती चरित्र केले, वर्णन केली. कारण भक्तांच्या आणि भगवंताच्या चरित्राच्या वर्णन केल्याशिवाय आणि समजल्याशिवाय आपण श्रीकृष्ण चरित्र समजण्याकरता योग्य नाही आहोत. म्हणून कधीही सरळ हे पुस्तक उचलून वाचणं सुरू करू नये. श्रीमद भागवतम प्रथम स्कंदापासून वाचावं नम्रपणे, संयमपूर्वक. तेव्हा कुठे आपल्याला समजून येईल की त्याचं काय म्हणणं आहे भगवंताचं. याच्यामध्ये पण एक आणखीन एक हृदय आहे, ते म्हणजे रास पंचाध्यायी. 10वा स्कंद, 29वा, 30वा, 31वा, 32वा आणि 33वा हे जे 5 अध्याय आहेत ते दशम स्कंदाचा पण हार्ट आहेत, हृदय आहेत. तर हे समजण्याकरता अनेक गोष्टींची आवश्यकता आहे, केवळ ग्रंथ वाचून आपल्याला कळणार नाही. तर ग्रंथामध्ये काय आहे, परपोट तात्पर्य आहे त्या श्लोकांचे. ते तात्पर्य शुद्ध भक्त प्रभुपादांनी दिलेले आहेत, त्यामुळे शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या टीकाटिप्पणीशिवाय आपल्याला हे समजणं कठीण आहे. त्याच्यानंतर भक्त म्हणून जीवनचर्या चालवल्याशिवाय हे सर्व करणं कठीण आहे. भगवंत काय म्हणलं गीतेमध्ये, भक्तीचे मी सखाचे ती रहस्यत एतम उत्तमम. हे जगड रहस्य जे आहे, रहस्यमय जीवन भगवंताचं जे आहे, सोपं वाटतं बघितलं का, हा मुलगा येतो, जोडी चोरी करतो, जातो, गोपी कंप्लेंट करतात, आई जरा दंड देते, उकळीने मानते, तिचं छान वाटतं ऐकायला. पण त्यामागे मोठी मोठी रहस्य लपलेली आहेत, जी आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता खूप आवश्यक आहेत. तर ते आवश्यक असणं गोष्टी कळण्याकरता भक्तिमय जीवन जगणं आवश्यक आहे आणि संतांचा आधार आणि त्यांचं मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हे रहस्य आपल्याला कळणं शक्य नाही. शुद्ध भक्त, महात्मा, संत, वैष्णव, परम वैष्णव अशा भक्तांचा आश्रय घेतल्याशिवाय, अशा भक्तांची सेवा केल्याशिवाय, अशा भक्तांची कृपा झाल्याशिवाय हे सर्व आपल्याला काही समजणार नाही. म्हणून हे जे ग्रंथ आहे हे परंपरेमध्ये ऐकणं आवश्यक आहे. कुठच्याही व्यक्तीकडून, जो व्यक्ती व्यावसायिक आहे, ज्याचा हा बिझनेस आहे, यातून जो पैसे कमावतो, अशा व्यक्तीकडून हे ऐकू नये. जसं सापाने चाटलेलं किंवा जीभ लावलेलं दूध कोणी पिऊ नये, दूध वाटतं ते, पण ते प्यायलं की मनुष्य मरतो, कारण ते विषबाधा झालेलं दूध असतं. तशा प्रकारे व्यावसायिक व्यक्तींकडून भागवत ऐकणं म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन विष देऊन नष्ट करणं. म्हणून भागवत कोणाकडून ऐकावं याचा खूप मोठा अभ्यास केला पाहिजे आपण. ज्यांनी गुरूंकडून भागवत शिकलेलं आहे, गुरूंच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे, जे गुरूंकडून दीक्षित आहेत, जे प्रामाणिक भक्त आहेत, त्यांचं जीवनचरित्र पवित्र आहे, असाच लोकांच्या मुखातून भागवत ऐकावं. आणि दुसरं म्हणजे आपण जर एवढं पवित्र नसू तर जे तात्पर्यामध्ये दिलं गेलेलं आहे ते म्हणजे पुनरुच्चार करावा, त्याचा तेच सांगावं. पोपटपंची का होईना, त्यांचंच बोलणं ऐकून सांगावं. तर दशमस्कंदामध्ये काय काय आहे, दशमस्कंदामध्ये पहिले जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये वृंदावनातला वास, देवाचा वृंदावनामध्ये त्यांनी काय काय केलं त्याची चर्चा आहे. त्याच्यानंतर मथुरा लीला आहे, मथुराला गेल्यानंतर काय काय केलं, त्यानंतर द्वारका लीला आहे, त्याच्यानंतर हस्तिनापूर लीला आहे, त्यानंतर पुन्हा द्वारका लीला आहे एंडला, आणि मग भगवंताची अंतर्धान लीला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीत फरक आहे. तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतांनी अवतार का घेतला, तर दुष्ट लोकांचा संवार व्हावा, संत लोकांचं रक्षण व्हावं, धर्माची स्थापना व्हावी, याकरता भगवंतांनी अवतार घेतला. पण त्याच्याही कले पलीकडे जाऊन भगवंताचा जीवनाचा अवताराचं कारण आहे, ते म्हणजे आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता, आपल्या प्रेमलीला प्रकट करण्याकरता म्हणून भगवंत आलेले आहेत. त्यांना याची गरज काय, काही गरज नाही. गोलोक वृंदावनात त्यांचे खूप भक्त आहेत. इथे आपले एवढे जेवढे भक्त आपल्याला वाटतात ना, त्याच्या अनंतपटीने भक्त जे आहेत ते गोलोक वृंदावनामध्ये आहेत. आणि आपले कसे आहेत, छोटे मोठे मोठे सगळे आपले सगळे प्रकारचे भक्त आपल्यामध्ये, तिकडे फक्त शुद्ध भक्त आहेत, फक्त शुद्ध भक्त आहेत आणि अफाट प्रेम करणारी माणसं आहेत, सगळी शरणागत पूर्ण समर्पित माणसं आहेत. तरीही त्यांना ते सोडून इथे येतात, कारण का आपण त्यांना सोडलं आहे ना, त्यांना सोडून आपण इथे जन्म घेतला आहे आणि इथे या जगाचा विषयांचा भोग घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहोत, त्यांना विसरलो आहोत. तर पुन्हा आपणा सर्वांना त्यांची आठवण यावी, त्यांच्या लीलेकडे आणि त्यांच्याकडे आपण पुन्हा आकर्षित व्हावं म्हणून भगवंत अवतार घेतात आणि आपल्यासमोर येऊन त्या लीला पुन्हा करतात. जेण केन प्रकारेनं, म्हणजे कुठच्याही प्रकारे आपल्या सर्वांना त्यांचं पूर्ण आकर्षण निर्माण व्हावं, जे हरवलं आहे आकर्षण ते पुन्हा जागृत व्हावं आपल्या मनामध्ये, आपण आकर्षित व्हावं आणि पुन्हा भगवंताकडे जायचा प्रयत्न करावा, आपण त्या मार्गी लागावं म्हणून भगवंत अवतार घेतात. आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंत खूप त्याग करतात आपल्याकरता. या जगामध्ये काय आहे, जन्म मृत्यू, म्हातारपण, आजारपण, द्वेष, मत्सर, हां, काम वासना, क्रोध, लोभ, याच्याकरता मारामारी, खून खराबा, हेच चालू आहे जगामध्ये आणि काही नाही आहे. स्वार्थ कोण कोणाचं नाही आहे, विश्वास नाही जगात या कोणाकडे, आपलं कोण नाही आहे, आपलं आपलं म्हणतो पण आपलं कोण, एंडला काय वाटतं की आपलं कळतं की आपलं कोण नाही आहे. अशा या भयंकर अनुभव असलेल्या जगामध्ये भगवंत येतात, आपल्यामध्येच राबतात, या सगळ्या जंजाळातून आपण मुक्त व्हावं, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर राहावं, आनंद जीवन जगावं, हा त्यांचा प्रयत्न आहे. पण ते लीला देवाच्या संपन्न होण्याकरता भगवंताचे भक्त खूप कष्ट घेतात. तर देवकीने खूप कष्ट घेतले, 6-6 बालकांचा डोळ्यासमोर मृत्यू त्यांनी अनुभवला, ते पण आपल्याच भावाकडून. क्रूर हत्या केली गेली त्यांची, बालहत्या, काय म्हणतात त्याला, शिशुहत्या, इन्फंटिसाइड, म्हणजे शिशु म्हणजे कसं, पहिल्या वर्षातलं त्याला शिशु म्हणतात. ते शिशु पण नाही, जन्मता क्षणीच नवी नवजात अर्भक असं म्हटलं पाहिजे, नवजात अर्भकाची हत्या एखाद्या आईसमोर जिने ते मूल 9 महिन्याकरता पोटात राबवलेलं आहे, त्या मुलाचं जन्म होताच हत्या होणं हे आईकरता किती मोठा आघात आहे. पण तरीही त्यांनी आकाशवाणी ऐकली होती की 8वा बालक भगवंत होणार, भगवंत येणार 8वा बालक म्हणून त्यांची श्रद्धा होती. आपण काय म्हणू, अरे 8व्या बालकाकरता दर बालकाचा वध होत आहे, सामान्य ज्ञान काय सांगता आपल्याला, मुलं होऊच देऊ नयेत, मग काय मोजणी करणार तुम्ही, पहिला 8वा मरत झाली नाहीत तर 8वा कसा होणार, नाही का. सामान्य ज्ञान का सांगतं की 8व्या मुलाकडून ह्या मामाचा वध होणार आहे, मग तो काय मोजणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जर जन्म दिला नाही मुलांना तर प्रश्न येतो कुठे, तुम्ही जिवंत राहा ते पण जिवंत राहतील आणि तो मारणारा पण येणार नाही. पण ह्यांनी भगवंताचा अवतार व्हावा, जगाचा उद्धार व्हावा, जगाचा राक्षसापासून मुक्ती व्हावी म्हणून ते कष्ट सोसले, पुन्हा पुन्हा गर्भवती व्हायचं, पुन्हा पुन्हा जन्म द्यायचं. 6 मुलं गेली डोळ्यासमोर, ऐकणं सोपं आहे खूप कथेमध्ये, अनुभव कोण खूप कठीण आहे. आपल्यामध्ये कोणाचं मूल गेलं असेल, तुम्हाला अनुभव असेल की एक मूल जातं तेव्हा किती दुःख होतं, कितीतरी मोठा काळ मनुष्य दुःखात असतो की आपलं बाळ गेलं. तसं कष्ट त्या आईने 6 वेळा भोगलं आणि 7व्या वेळा पण दुःख भोगलं, का त्याचा गर्भपात झाला म्हणून. आणि दिव्यदृष्टीने 7वा गर्भ योगमायेनी देवकीच्या गर्भातून काढून तो रोहिणीच्या गर्भात स्थापन केला, हे आध्यात्मिकदृष्ट्या सत्य आहे, पण ते आईकरता सत्य काय, गर्भपात झाला, माझा गर्भ मला सोडून गेला, ते पण दुःख तर सहन केलं. आणि 8व्या वेळी पुन्हा गर्भवती झाली आणि त्यावेळी एवढे दिव्य अनुभव आले, असं वाटतं दिसतंय की देवता लोक आकाशातनं येऊन प्रार्थना करतायत, मग त्या कारागृहामध्ये येऊन प्रदक्षिणा करतायत, स्तुती करतायत, पुन्हा पुन्हा वंदन करतायत, प्रकाश निर्माण झाला आहे, खूप खूप तेज निर्माण झालं आहे, आनंदाचा अनुभव होतो आहे, दुःख विसरायला होतं आहे, अशा प्रकारचा दिव्य अनुभव त्यांनी घेतला. पण त्याकरता किती कष्ट घेतले. मला तर असं वाटलं की देवकी मातेने इतके कष्ट आपल्याकरता घेतले की आपल्याकरता आता कृष्णलीला ऐकायला मिळावी, कृष्ण काय ते आपल्याला माहिती पडावी, आणि त्या काळामध्ये राक्षसांचा नाश व्हावा, पृथ्वी राक्षसमुक्त व्हावी आणि धर्माचं राज्य स्थापन व्हावं, या सर्व महान कार्याकरता म्हणून देवकी मातेने आपल्या परीने आपापला त्याग अर्पण केला, त्याग देऊ केला माझ्याकडून. जर जगाचं कल्याण होत असेल तर मी सर्व हे सहन करायला तयार आहे. अशा प्रकारे आठव्या गर्भाचं जेव्हा 9 महिने पूर्ण झाले तेव्हा श्रावण महिन्याच्या वद्यपक्षाच्या अष्टमीच्या रात्री रोहिणी नक्षत्र असताना आणि वृष्टीकरण असताना, मला वाटतं की बुधवारच्या दिवशी रात्री मध्यरात्री आणि रोहिणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. बघा किती प्रभाव आहे भगवंताचा. भगवंत जेव्हा आले त्या 6 च्या 6 ऋतू जे आहेत ना ते एकत्रच प्रकट झाले. आपल्याकडे कसं असतं, एकावेळी एकच ऋतू असतो. आता कुठं चालू आहे, शरद ऋतू, त्याच्यानंतर शिशिर ऋतू येईल, मग हेमंत ऋतू येईल, मग वर्षा, मग वसंत ऋतू येईल. एकावेळी एकच ऋतू 2 महिने चालतो. पण हे सगळे ऋतू जे आहेत ना ते व्यक्ती आहेत, ते भक्त आहेत भगवंताचे. ते भगवंताच्या स्वागताकरता 6 ऋतू एकत्र होऊन त्यांच्यामध्ये काय बेस्ट आहे ते त्यांनी वातावरणात प्रकट केलं. मध्यरात्री चंद्र होता अष्टमीचा अर्धा. चंद्र काय म्हणतो, भगवंत माझ्या वंशात जन्म घेत आहेत. दोनच वंश आहेत या जगामध्ये, एक सूर्यवंश एक चंद्रवंश. सूर्यवंश कोण, प्रभू रामचंद्र, रघुराजा, हां, राधाराणी, हे सूर्यवंशी. कृष्ण चंद्रवंशी. चंद्र काय म्हणतो, माझ्या वंशामध्ये परम पुरुषोत्तम पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जन्म घेत आहेत, मी अर्धा का राहू, सगळं आपला बेस्ट परफॉर्मन्स देत आहेत, मला पण माझं बेस्ट दर्शन द्यायला पाहिजे. म्हणून जगामध्ये या पूर्ण इतिहासामध्ये फक्त एकाच वेळी अष्टमीच्या दिवशी चंद्रमा पूर्ण झाला. त्याला बघून कमळांना वाटलं की सूर्य गोल आहे, म्हणून कमळं पण खुलली. मध्यरात्री कमळं खुलत नाहीत कधीच, हो की नाही. पक्षी गीत गायन करत नाहीत, मध्यरात्री पक्षी गीत गायन करत नाही. मध्यरात्री ऋषी मुनी यज्ञ करायला लागले, जे इतकी वर्ष भिवून भीतीपोटी यज्ञ करत नव्हते, त्यांचं यज्ञकुंड बंद पडलं होतं. त्यांच्या यज्ञकुंडामध्ये अचानक अग्नी निर्माण झाला आपोआप, त्यांचं सगळं भय निघून गेलं आणि मध्यरात्री स्वाहा स्वाहा सुरू केलं त्यांनी निर्भय होऊन. कमळं खुलली, पक्षी उठले, झाडांना बहर आला, फलं फळं फुलांनी झाडं भरून गेली, स्वतः लक्ष्मी जमिनीवरून चालत गेली गोकुळामध्ये. भगवंत म्हणाले, जा, माझा जन्म होतोय, माझा उत्सव साजरा करण्याकरता काही कमी नाही पडलं पाहिजे, जा धन संपत्ती घेऊन जा तिकडे. त्या लक्ष्मी कमलींना पाहून पण कमळं खिल्ली, कारण लक्ष्मीचं एक नाव आहे कमलिनी. हातात पण कमळ आणि उभी पण राहते कमळामध्ये, कारण आमची स्वामिनी चालली आहे तर आपण कसं बंद राहणार. म्हणजे कमळं पण फुलली. यमुना अशी वरती आलेली आहे, कारण ती अनेक हजारो वर्षापूर्वी येऊन तिथे उपस्थित राहिली आहे की मला इथे येऊन आपलं स्थान घ्यायचं आहे, कारण ह्या स्थानामध्ये भगवंत येणार आहेत, माझे होणारे पती. पृथ्वी आतुर आहे की माझ्यावरती दैत्यांचा अत्याचार होतो आहे, आता भगवंत येतील, माझ्या छातीवर आपलं पाऊल ठेवून चालतील, म्हणून तिला पण भर आलेला आहे. यमुना मोठ्या मोठ्या लहरींनी उड्या मारते, मोठ्या मोठ्या चरण स्पर्श करण्याकरता. असं हे भगवंताचं जन्माचं वातावरण आहे. आकाशातून देवता लोक, देवऋषी लोक, देवता लोक विमानात भरून भरून घेऊन फुलाचा वर्षाव करतात. मथुरेवरती आहे कंसाची नगरी, पाप्याची नगरी आहे ती, तरी पण तिकडे जन्म भगवंताने घेतला म्हणून तिथे वर्षा होतोय, देवतांच्या पुष्पांचा वर्षा होतोय. जाऊन जाऊन विमान संपलं, खाली झालं की लगेच परत जाऊन भरून घ्यायचे, परत वर्षाव करायचे. हां, असं वर्णन केलेलं आहे. विमानं भरभरून पुष्प घेऊन यायचे आणि वर्षाव करायचे आणि पुन्हा जाऊन पुन्हा भरून घेऊन यायचे. गंधर्व नाच करतायत, गाता गातायत, किन्नर लोक नृत्य करतायत, विद्याधर श्लोक म्हणताय, चारण लोक नित्य करतायत. अशी देवतांकडे आनंदाची मायंदी चालली होती. वरून घालून सर्व ठिकाणी आनंदी आनंद, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे. कधी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आणि ज्या वेळी कंसाच्या भयाने अनेक वर्ष लोकांनी अशी तोंड बंद करून काढली होती, त्या ठिकाणी अचानक आनंदाची भरती आली. त्याच्या आधी, कारागृहातून बाहेर निघण्याआधी, भगवंतांनी चतुर्भुज नारायणाचं दर्शन दिलं. भगवंत कसे अवतरले? बालक म्हणून नाही अवतरले. चतुर्भुज नारायण, चार हातामध्ये शंखचक्र पद्मकथा, मोठे केस खांद्यावर रुळणारे, वैदुरी मणीचा मुकुट, वैजयंती माला, कौस्तुभ मणी, श्रीवत्स मणी, असं पूर्ण ऐश्वर घेऊन भगवंत प्रकट झाले. त्याचं कारण काय? कारण देवकी आणि वसुदेव दोघांनाही कंसाचं भय होतं की मारेल माझा भाऊ, याला पण मारेल. त्यांना धैर्य देण्याकरता म्हणून भगवंतांनी हे रूप दाखवलं. काही काळजी करू नका, आम्ही भगवंत आहे, म्हणजे समोर मी उभा आहे. आणि आज काय पहिल्यांदा आलो नाही तुमच्याकडे मी. तुम्ही जेव्हा पृष्णी आणि सुतपा म्हणून होता ना, तेव्हा मी तुमच्याकडे पृष्णी गर्भ म्हणून आलो होतो, पुत्र म्हणून. तोच आहे मी पण. दुसऱ्या वेळी तुम्ही कश्यप आणि अदिती होतात, देवतांची आई आणि कश्यप देवतांचे वडील कश्यप मुनी, तेव्हा तुमचा पुत्र म्हणून मी आलो होतो, वामनदेव. आता तिसऱ्या वेळी तुम्ही वसुदेव देवकी आहात, तुमचा पुत्र म्हणून मी पूर्ण पुरुषोत्तम आलेलो आहे. तुम्ही काही काळजी करू नका, कंसाला मी मारेन नक्कीच, मला भ्यायची काही गरज नाही. तर देवकी म्हणते, तुम्हाला मला स्तनपान करवायचं आहे, दूध पाजायचं आहे, पाना पाजायचं आहे. तर नाही, भगवंत म्हणतात की मला पाना घ्यायचं आहे म्हणून. देवकी म्हणते, पाना घेण्यायोग्य रूपात या. म्हणून भगवंतांनी ते पानाचं रूप, छोटं रूप घेण्याच्या आधी सांगितलं की मला दूध पाजल्यावर लगेचच टोकरीमध्ये घेऊन जा, टोपलीत घेऊन जा आणि यमुना पार करून गोकुळामध्ये ठेवून या. आणि तिकडे यशोदेला एक कन्या झाली असेल, त्या कन्येला घेऊन परत या. एवढं बोलले भगवंत आणि एकदम ते रूप गायब झालं आणि छोट्या बाळाचं रूप घेतलं आणि लगेच स्तनपान केलं. आणि ते बघा किती गंमत, बघा, स्तनपान केलं आणि त्यांनी त्याला टोपलीत घातलं, डोक्यावरती घेतलं आणि आपोआप सगळ्या साखळ्या तुटून पडल्या, आपोआप दारं उघडली. सात दारं होते, सात दारं. आपोआप सगळे पहारेकरी झोपून गेले गाढ, जे डोळ्यात तेल ओतून इतके महिने इतके वर्ष पहारे पहारा देत होते. त्यांचं काम काय? बाळ रडलं जन्म झाल्यावर लगेच खबर करायची, साहेब येणार त्यांना मारणार, हे त्यांचं काम होतं. डोळ्यात तेल घालून पाहणी करत होते, कधी बाळ होत आहे. नेमके योगमायेच्या प्रभावामुळे त्याच वेळी सगळे झोपून गेले. दारं आपोआप उघडली, साखळ्या आपोआप तुटल्या. सात दारं उघडून बाहेर आले तेव्हा बाहेर धो धो पाऊस पडत होता. लगेच अनंतशेष असे वरती आले छत्रीप्रमाणे. तर आपले आचार्य काय म्हणतात? ज्यावेळी आपण कृष्णाचा आदेश पालन करण्याकरता आपलं सर्वस्व अर्पण करतो, त्यावेळी अनंतशेष आपल्याला सहारा देतो, आश्रय देतो आपल्याला. आपलं पुढचं सगळं जीवन अनंतशेषाच्या छत्रछायेखाली पूर्ण होतं. ज्या क्षणी आपण भगवंताचं नाव घेणं सुरू करतो, त्या क्षणापासून सुदर्शन चक्र आपल्या मागे मागे आपलं रक्षण करायला येतं. ज्या क्षणी आपण भगवंत नाम घ्यायला सुरू करतो, त्या क्षणी आपली पूजा करण्याकरता म्हणून ब्रह्मदेव पूजेचं साहित्य एकत्र करण्यास सुरुवात करतात. का? माझं नाव घेणारा व्यक्ती एक दिवस माझ्याच लोकाच्या वरून जाणार आहे गौलोक वृंदावनमध्ये. तर जाता जाता त्याची मी पूजा करून त्याला पाठवेन पुढे, कारण तो मनुष्य माझ्याकरता वंदनीय आहे जो कृष्णाचं नाव स्मरण नामस्मरण करतो आणि नामस्मरण करण्याकरता आपलं जीवन अर्पण करतो. तो मनुष्य ब्रह्मदेवाकरता पूजनीय आहे. ब्रह्मदेव त्याची पूजा करण्याकरता वाट बघतात आणि तयारी करतात. तसं वसुदेवाच्या वरती अनंतशेष का आले? कारण त्यांनी कृष्णाची आज्ञा पूर्ण करण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं. कधी विचार करा तुम्ही की तुम्ही कृष्णाला घेऊन बाहेर चालले आहात आणि बाहेर पडताच क्षणी तुम्हाला काय वाटलं? खूप मोठा पाऊस पडतो आहे, इतका पाऊस पडतो आहे की यमुनेला पूर आला आहे. तर आपण काय म्हणूया? आता नको, उद्या जाऊया, है ना. खूप पाऊस पडतो आहे, आपण किती वेळा आपला प्रोग्राम कॅन्सल करतो, काय झालं? डिस्ट्रॅक्ट होऊ नका. काय झालं दीदी? आपण जर त्यांच्या जागी असतो ना, तर गेलो असतो उत्साहाने बाहेर, जोपर्यंत अंधार आहे आतमध्ये, काळ कोठडी आहे, तोपर्यंत बाहेर निघाल असतो. बाहेर पडल्याक्षणी आपला कळलं असतं की खूप पाऊस पडतो आहे, आपण प्लॅन कॅन्सल केला असतं, म्हटलं पाऊस थांबल्यावर जाऊ. तर त्याने असं केलं का? भगवंताची आज्ञा होती ताबडतोब घेऊन जा, मग आंधी येवो, तुफान येवो, काही पण येऊ दे, वादळ येऊ देत. म्हणून ते रस्ता मिळाला त्यांना, त्यांचा निश्चय, त्यांचं समर्पण पाहून रस्ता दिला यमुनेने. ते एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की भगवंताची इच्छा होती तिकडे जायची, दुसरं कारण आहे. तिसरं कारण असं आहे की यमुनेला भगवंताच्या चरणाचा स्पर्श हवा होता, म्हणून यमुना अशी वरती 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 येऊन भगवंताने एका ठिकाणी असं लिहिलं आहे की भगवंतांनी उडी मारली पाण्यात, टोपलीतनं उडी मारली पाण्यात पूर्ण. आणि अरे कुठे गेलं, कुठे गेलं बाळ, कुठे गेलं, कुठे गेलं? एका ठिकाणी लिहिलं आहे भागवतामध्ये की पाय बाहेर काढले आणि पायाने स्पर्श दिला, आणि स्पर्श दिल्याबरोबर लगेच जमिनीने रस्ता दिला. असे चमत्कार केव्हा घडतात? आपलं जीवन जेव्हा भगवंताला पूर्णपणे शतप्रतिशत समर्पित होईल तेव्हा असे चमत्कार होऊ शकतात. चमत्कार केवळ भक्तांच्या जीवनामध्ये होतो, आणि भक्त करत नाही चमत्कार, भगवंत करतात. मनामध्ये प्रामाणिक इच्छा पाहिजे सेवा करायची. कुठच्याही स्थितीमध्ये मागे न हटता न डगमगता त्या क्षणी जी आज्ञा दिली आहे ती पालन करण्याची निश्चय शक्ती हवी. अशा प्रकारे भगवंताला घेऊन ते पुढे गेले. तिकडे पोचले तर तिकडे यशोदेच्या कुशीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, ती पण एक मोठी कहाणी आहे, आता सांगायचा वेळ नाही आहे. यशोदाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी कोण? योगमाया. सातवा गर्भ देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन करण्याच्या कामाकरिता म्हणून देवाने योगमायेला वरदान दिलं की तू माझी बहीण होऊन माझ्याबरोबर गर्भामध्ये राहशील आणि माझ्याबरोबर जन्म घेशील, यशोदा पुत्री होऊन, आणि भविष्यामध्ये तुझं लोक अनंत रूपामध्ये तुझं पूजन करतील. शारदा, अंबा, काल, चंडी, पार्वती आणि काय सांगू, किती नावं सांगितली भागवतामध्ये. स्वतः भगवंतांनी नावातही उच्चारण केली आहेत की सगळ्या नावाने या इतक्या रूपात तुझी पूजा केली जाईल. बघा तुम्ही किती रूप आहेत देवीची. परास्त शक्तीर विविधही वस्तू येते, अनंत शक्तिरूप भगवंताची आहेत ती सर्व, एका योगमायेची रूप आहेत. योगमायेने भगवंताची सेवा केली म्हणून तिला भगवंताची बहीण व्हायचा मान मिळाला. त्यामुळे त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, भगवंताचं नातं जे आहे ना ते सर्व भगवंतच आहेत आपले. बाकी आपलं बाकी सगळे जे आहेत सगळं ते आहे टेम्पररी, काळापुरते आहेत. कोणी बाबा आहे, कोणी आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी भाऊ आहे, पण अनंत काळाकरता त्वमेव माता पण भगवंत, पिता पण भगवंत, सखा पण भगवंत, भाऊ पण भगवंत, सर्व भगवंत. अशी आपली जेव्हा स्थिती होईल तेव्हा या जीवनामध्ये दुःख उरणार नाही. तर ते तिकडे गेले आणि त्या सेवा केल्याप्रमाणे योगमायेला 9 महिने यशोदेच्या गर्भाशयामध्ये कृष्णाबरोबर राहायचं भाग्य लाभलं, एकाच गर्भामध्ये. आणि रोहिणी नक्षत्राच्या 3rd चरणामध्ये हे ट्विन्स जुळं जन्माला आले. 2rd चरणामध्ये देवकीच्या गर्भातून बाहेर आले, 3rd चरणामध्ये यशोदाच्या गर्भातून बाहेर पडले. प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात, 4 चरण. 2rd चरणामध्ये देवकी कृष्ण, 3rd चरणामध्ये यशोदा कृष्ण. आणि योगमायेचा आणखी प्रभाव बघा, तिकडेही पार इकडे झोपलेले आणि ते सर्व गोपी, यशोदा, रोहिणी, प्रभावती, सर्व जे काय होते तुंगी, सर्व लोक झोपून गेले. इतके झोपून गेले की यशोदेला ठाऊक पण नाही की मला 1 झालं की 2 झालं. ही भगवंताची इच्छा आहे. आणि फक्त एकच व्यक्ती जागृत आहे, ही जागा आहे. कोण? वसुदेव, जो मथुरेवरनं आलेला आहे. आणि भगवंताची काय आज्ञा होती? मला ठेवा आणि मुलीला घेऊन जा, एवढी आज्ञा होती. त्यांनी त्या मुलाला ठेवलं, आपल्या हातात ठेवलं. कुशीमध्ये कोण होतं? यशोदेच्या कुशीमध्ये कोण होतं? एक मुलगा आणि एक मुलगी. त्याच्या बाजूला हे मूल ठेवलं, म्हणजे मुलगा ठेवला. तर काय झालं? त्यांनी आणलेला मुलगा यशोदेच्या कुशीतल्या मुलामध्ये विलीन झाला, एक रूप झाला. म्हणजे देवकी कृष्ण यशोदा कृष्णामध्ये विलीन झाले. आता किती उरले? दोन. मग आता कन्येला उचललं आणि घेऊन गेले. आणखी भगवंताची लीला कशी आहे बघा. भगवंत जेव्हा तिकडे अवतरले, बाळ म्हणून रडले नाहीत. इकडे जेव्हा अवतरले यशोदाच्या गर्भातून, तेव्हा पण रडले नाहीत. ती मुलगी पण रडली, हे पण रडले नाहीत. मुलीला घेऊन गेले, परत यमुनेने रस्ता दिला, परत आत गेले. मग पहिलं दार आतून आत गेले, ते बंद झालं, लॉक लागलं. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, सात दारं आपोआप बंद झाली, लॉक लागलं. आत गेले, बाळाला घेऊन साखळ्या पण चढल्या अंगावरती आपोआपच, आणि मग ती मुलगी रडली. याला म्हणतात लीला. आपण आपल्या बाळाचं असं ठरवू शकत नाही. बघा, माझं बाळ जेव्हा जन्म होईल ना, 8 दिवसांनी रडेल, आधी रडणार नाही, अशी आमची योजना आहे. असं होतं कधी का? भगवंताची ही म्हणून लीला आहे, सामान्य जन्म नाही आहे. आणि ती जेव्हा मुलगी रडली, तेव्हा ते पहारेकरी उठले, जे झोपले होते आधी, तेव्हा उठले, बरोबर उठले आणि धावत गेले आणि त्याला घेऊन आले. महाराज, 8वा मुलगा आलेला आहे, तो आला मारायला, निश्चय करून आला. आचार्य असं म्हणतात की त्यावेळी आपली तलवार घेऊन आणि आपलं शस्त्रास्त्र घेऊन कंस आले तिकडे, निश्चयपूर्वक की माझा 8वा जो हा पुत्र आहे, माझा काळ आहे, त्याचा मी वध करणार. पण देवकी म्हणाली की नाही बाबा, मुलगा नाही आहे, मुलगी आहे. तर मोठ्याने हसला तो. म्हणजे देवता पण खोटं बोलतात. आकाशवाणीमध्ये देवता खरं बोललं पाहिजे ना, पण ते खोटं बोलतात. तरी पण मी चान्स घेणार नाही. तर ती म्हणते, अरे मुलगी आहे, मुलगा नाही आहे. नाही मी घेणार चान्स, मला काहीच ऐकायचं नाही कोणाचं. मुलगा घेतली आणि पुन्हा शिळेवरती आपटणार, तेव्हा ती मुलगी हातातून निसटली, आकाशामध्ये गेली. 8 भुजावाली देवी आणि संपूर्ण देवतांचा एक संच निरनिराळा वस्तू घेऊन त्या देवीची पूजा करतात आकाशामध्ये. हाय बघतोय तिकडे. तेव्हा त्याला कळलं की अरे काय खरं नाही आपलं. आता त्याला पश्चात झाला, एवढी आपण हत्या केली, काय फायदा झाला? शेवटी देवीने वरून धमकावणी दिली, मूर्ख कमसा, आत्ता तुझ्या बहिणीला कष्ट देणं बंद कर, तुला मारणारा दुसऱ्या ठिकाणी आलेला आहे ऑलरेडी. तर त्याला इतकं सगळं प्रयत्न केलं तरी फुकट गेले, आपल्या हातातून निसटला आपला शत्रू. म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि तो बहिणीच्या पायाशी पडला आणि मोठा सिद्धांत ऐकवला तिला. म्हणे, मी कठपुतली आहे काळाच्या हातातली आणि मला मी काय केलं ठाऊक नाही. मी करता नव्हे, माझ्या हातातून विधात्याने कार्य करून घेतलं. मी तुझ्या मुलाची हत्या नाही केली, विधात्याने माझ्या हातून करून घेतली. आपण सर्व लोक विधात्याच्या हातातले कठपुतले आहोत. काय म्हणतात? म्हणतात मराठी, काय म्हणतात मराठीत कठपुतलं? काय म्हणतात? हां, कळसूत्री बावले आहोत. त्यामुळे मला काही ठाऊक नाही मी काय केलं ते. पहिनीवे जर दुःख झालं असेल तर मला माफ कर. तुम्ही आता विचार करा, जर तुम्ही देवकी असता आणि तुमच्या 6 बाळांचा तुमच्या डोळ्या देखत तुमच्या भावाने वध केला असता आणि तोच भाऊ तुमच्या पायाशी आला असता माफ कर माफ कर म्हणून, तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं सांगा ना, काय केलं असतं? कोणीच बोलत नाही. हा, तोंडावर लात मारली असती की नाही त्याच्या? 6 बाळांचा निर्गुण हत्या केली असतो आणि आत्ता स्वतःच्या भीतीने रक्षणाकरता माझ्या पायाशी पडतोयस, त्यास डोक्यावर लात मारली असती, चालता हो इकडनं म्हणून. पण देवकीने तात्काळ आपल्या भावाला माफ केलं असं वर्णन दिलेलं आहे. ती शक्ती कुठनं आली एवढी? जनरली मनुष्य दुःख झालं ना, खास करून इतरांकडून, विसरू शकत नाही. बोलणार नाही काय, पण विसरू शकत नाही. परंतु याचं कारण असं आहे की काही क्षणापूर्वी भगवंतांचं मनोहारी दर्शन त्यांनी केलं होतं. त्या दर्शनामुळे सगळं दुःख, सगळं प्रतिशोधाची भावना, दुःखाची भावना नष्ट झाली. आपण जेव्हा भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करतो तेव्हा हृदयामधल्या साऱ्या नकारात्मक भावना ज्या असतात ना, द्वेष, क्रोध, काम, लोभ, मत्सर, सगळ्या नकोशा असलेल्या भावना नष्ट होतात आपोआपच. सुरभीला इंद्राने पायाची लोळण घेतली, तर सुरभीने काय केलं पाहिजे होतं? अरे एक्स वाय झेड शिवी शिवी, हां निर्लज्ज माणसा, तू आमच्यावरती प्रलयाचा वर्षाव केलास, सगळं वृंदावन नष्ट व्हावं, गायीं सकट माणसांसकट नष्ट व्हावं, प्रलय व्हावा त्याचा, म्हणून तू वर्षाव केलास. आत्ता स्वतःच्या बचावाकरता मायापायाशी पडतोस तर चारही पायाने लात मारलीस ती, पण नाही केलं तसं सुरभीने. का नाही केलं? सुरभीने काही क्षणापूर्वी 7 दिवस 7 रात्र ते अद्भुत दृष्ट पाहिलं होतं, श्रीकृष्ण दर्शन. एका हातात गोवर्धन, एका हातात मुरली, हां आणि त्रिभंग सुंदर स्वरूप होतं जे आहे ना, रूपमाधुर्य, याचं अमृतपान 7 दिवस केलं होतं सुरभी गायींनी. एकटीनीच नाही, सर्वांनी केलं होतं, पण सुरभीने पण केलं होतं. त्या आनंदामध्ये सर्व द्वेषभावना, दुःखभावना, कष्टभावना, पीडाभावना नष्ट झाली होती. म्हणून भगवंताला जीवनामध्ये स्वीकार करा, भगवंताला पहा, भगवंताबद्दल ऐका, भगवंताला अनुभव करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या सान्निध्याचा अनुभव करा. त्याने काय होतं, सगळ्या नकारात्मक नकोशा असलेल्या भावना आपोआप नष्ट होतात. हे फार महत्त्वाचं आहे. आपला आजचा कष्ट काय आहे? आपल्या मनात काम वासना आहे, आपल्या मनात क्रोध आहे, आपल्या मनात द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे इतरांबद्दल, बाकी किती चुकीच्या भावना आहेत. आणि त्या असताना आपण भक्ती पूर्ण नाही करू शकत. करत आहोत, प्रयत्न करत आहोत, हातपाय मारत आहोत, पण कुठे प्रगती नाही होत आहे. तर त्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्या नष्ट करायच्या असतील तर भगवंताची पूर्ण शरणागती शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली व्हायला हवी. इच्छापूर्वक, निश्चयपूर्वक, संकल्पपूर्वक व्हायला हवी. तेव्हा हे सगळे निगेटिव्ह नकारात्मक जी भावना आहेत त्या नष्ट होतील, मन पवित्र होईल. तेव्हा त्यामध्ये जेव्हा कृष्ण निवास करतील तेव्हा कोणाच्याही बद्दल प्रतिशोध, बदला अशी भावना मनात उरणार नाही कधीच. तर हे इकडची घटना झाली, देवकीने माफ केलं. तिकडे काय झालं? सगळे झोपले होते, पहाटेपर्यंत झोपून राहिले. कोण आलं, बाळ ठेवलं, बाळाला घेऊन गेलं, काही त्यांना ठाऊक नाही. पहाटेला नंद महाराजांची बहीण आहे नंदिनी नावाची, तिला स्वप्न आलं की माझ्या बहिणीला मुलगा झाला. म्हणजे आनंदाने उठली, तमशी उडली तिच्या पिछाणातून आणि धावत धावत गेली सुतिका ग्रहामध्ये, जिथे ती गेली होती आधीच. आणि सगळ्यांनी उठवलं, उठा उठा उठा, तुम्हाला मुलगा झाला, उठा उठा उठा. तेव्हा कुठे यशोदा जागी झाली, रोहिणी जागी झाली आणि सर्वांनी आणि यशोदा मातांनी सुद्धा आपल्या कुशीमध्ये ते सुंदर निळं रूप पाहिलं, नीलमणी, नील तेज. आणि असं वर्णन केलं जीवगोस्वामींनी की यशोदा माता जी आहे ती एकदम स्तंभित झाली, इतका आनंद झाला, कंठ गदगद झाला, डोळ्यातून अश्रू वाहिले, रोमांच उभे राहिले. आणि मग ती धावत धावत गेली, तिला सांगितलं दासीला एका, जा महाराजांना कळव. दासी महाराज धावत धावत महाराजांकडे गेली, नंद महाराजांकडे. त्यांना जागवलं त्यांनी, उठा महाराज उठा, खुश खबर आहे, तुम्हाला पुत्र प्राप्ती झालेली आहे. पण नंद महाराजांनी काय केलं, त्या पहाटेच्या वेळी जितक्या हजारो गायींचं दूध काढणं चालू होतं असं घोषणा केली की जितक्या गायींचं दूध काढणं चालू आहे त्या सर्व गायी या बाईला दान द्या. ते दान दिलं गेलं त्या बाईला. मग ते असे तिकडून निघाले सुतिका ग्रहापर्यंत, ते फारच जवळ होतं असं इकडून तिकडेपर्यंत. त्यांना वाटलं किती मैल लांब आहे ते अंतर, त्यांना खूप लांब वाटलं. युगा इतम निमेष, शेवटी पोचले तिकडे. ते आल्याबरोबर लगेच त्यांनी पडदा बंद केला आणि महाराज दर्शन दिल्यावर काय देणार ते सांगा. महाराजांनी जे तोंडी येईल सांगितलं, हे देईन ते देईन हे देईन सगळ्यांना सांगितलं, मग पडदा उघडला गेला आणि पुन्हा त्यांची तीच अवस्था झाली. आपल्या बाळाला, त्या नील तेजाला, नील स्वरूपाला प्रथम दर्शन करून ते पण स्तंभित झाले. काही वेळ बोललेच नाहीत, पापणी पण लावली नाही त्यांनी. खूप वेळाने त्यांनी आपल्याला सावरलं आणि मुलाला आपल्या कुशीत घेतलं. दोघांच्या आनंदाला पारावर नाही राहिला. त्यांना पण खूप वर्षानंतर मूल झालं होतं. आणि मग नंद महाराजांनी नंद उत्सव साजरा केला. तर काही ठिकाणी वर्णन दिलं असं की नंदोत्सव एका दिवसात होतो, पण दुसऱ्या ठिकाणी वर्णन दिलं आहे की नंदोत्सव 6 महिने चालला. तर 6 महिन्यामध्ये 180 दिवसामध्ये सूर्यास्त सूर्योदय सूर्यास्त सूर्योदय कधी झाला हे त्यांना माहीतच नाही पडलं. इतके आनंदामध्ये होते, तहान भूक झोप सगळं विसरून गेले होते. नंद की आनंद भयो जय कन्हैया लाल की, बस एवढं त्यांना माहीत होतं. आणि 179 दिवस संपल्यानंतर जेव्हा 180वा दिवस सुरू झाला आणि 180वा सूर्यास्त जवळ आला तेव्हा त्यांना शुद्ध आली. ते काय म्हणतात, अरे कमीत कमी आजच्या दिवशी तरी सूर्यास्त उशिरा व्हायला हवा होता. हा जन्मदिवस आहे कृष्णाचा ना, हा जन्मदिवस आहे नंद महाराजांच्या मुलाचा. तेवढी घाई का सूर्याला असतं वाची, त्यांना माहीत नाही की 179 सूर्यास्त होऊन गेलेत, 180वा सूर्यास्त आहे. त्याच्याकरता त्यांनी ब्रह्माला खूप शिव्या घातल्या. काय म्हटलं त्यांनी माहिती आहे, ब्रह्मा आता म्हातारा झाला आहे, त्याची बुद्धी सुद्धा क्षीण झाली आहे, त्याला अक्कल नाही आहे, त्याला कळत नाही आहे कुठच्या वर्षी काय करावं कुठच्या दिवशी काय करू नये. तेवढं तरी कळलं पाहिजे ना की साक्षात नंद महाराजांच्या घरी कुलस काय म्हणतात कुलदीपक जन्मलेला आहे. तर आज तरी कमीत कमी उशिरा असं व्हायला पाहिजे. नंद महाराजांनी 7 पर्वत धान्य एकत्र केलं. 7 पर्वत 7 पर्वत धान्यांच्या शिखरावरती रत्न टाकली, सगळ्यांना वाटली. हाती म्हणजे हत्ती घोडे बैल गाय हे सर्व दान केले लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये शंकर भगवंत पार्वती देवी सगळे देवता भेष बदलून ब्राह्मण म्हणून आले होते दर्शन करण्याकरता. कारण कसं आहे ना, गौलोक वृंदावनामध्ये भगवंताचं बालस्वरूप दर्शन नाही आहे, तिकडे नेहमी भगवंत 16 वर्षाचे तरुण किशोर असतात. तिकडे बालरूप दर्शन नाही आहे, जन्म लिला नाही आहे, असं काय म्हणतात त्याला, व्हॉट इज इट कॉल्ड, क्रॉलिंग, रांगणे, बालकाचं रांगणे, हां मोडकं मोडकं बोलणे, हे सगळं चालणं शिकवणे बोलणं शिकवणे हे सगळं वरती काय नसतं. जेव्हा पृथ्वीमध्ये अवतार घेतात तेव्हाच ते ठुमक ठुमक रामचंद्र बाजत पैंजनी या सगळं इथे होतं, तिकडे नाही होतं. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंत इथे जन्म घेतात तेव्हा त्यांना बघायला सगळे देवता खाली येतात. चैतन्य महाप्रभू जेव्हा आले होते ना तर सगळे देवता तिथे आले होते योगपीठामध्ये ब्राह्मण बनून. आणि सची माता विचार करत राहिली, हे कोण, त्यांना कधी पाहिलं नाही आपल्या गावात. नंद महाराज आणि यशोदा यांच्या मनात पण नाही विचार, एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी त्यामध्ये हे कोण तेजस्वी लोक. पण सगळे आले गर्दीमध्ये, बाळाजवळ गेले, बाळाला भेट दिली, आशीर्वाद दिला आणि माता विचार करत राहिली हे कोण. ते शेवटपर्यंत कळलं नाही. तर गंमत अशी की जेव्हा नंद महाराजांनी हत्ती वाटणं सुरू केलं त्यावेळी खाली सोडलेल्या गणपतीला पार्वतीने कुशीत घेतलं. का, हा पण जाईल दानामध्ये निघून. एवढं दान देतात ना नंद महाराज, एवढं होलसेल दान घेतात घाऊक दरामध्ये, तर आपला पण हत्ती त्यामध्ये जाईल निघून. पण लगेच हत्तीचं दान सुरू केलं, लगेच बाळाला कुशीत घेतलं. शंकर भगवंतांनी जेव्हा बैल आणि गाय दान सुरू झालं तेव्हा शेपटी पकडली नंदीची, की आपण जाईल दानामध्ये, मी परत कसा जाऊ, परत जाऊ कसा, असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. असं फार सुंदर अनुभव झाला त्यावेळी. आणि सर्व गोपींनी एवढा आनंद लुटला आहे की असं म्हटलं आहे की त्यांनी एवढी फुलं घातली होती आपल्या अंगामध्ये आणि धावत 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 त्या निघाल्या आपल्या घरातून तिकडे यायला नंदमहाराजाच्या घरी यायला. तर सगळी जी फुलं पडली ना त्या डोक्यातनं केसातनं त्यांनी पूर्ण रस्ते फुलांनी भरले होते. एवढे लोणी आणलं होतं गोळे की ते एकमेकावरती असे उधळले सर्व लोकांनी. आपण काय म्हणतो लोणी एक गोळा 250 ग्राम कसा टाकू कसा टाकू, हां 2 लिटर दूध त्याचं दही त्याच्यानंतर त्याचं मंथन त्याच्यानंतर हा एक गोळा बनला आहे तो कसा फेकू, अशी आपली अवस्था आहे. हां यशोदेकडे ना असे दहीचे भांडं भांडी होती दहीचे की माझ्यासारखा मनुष्य अख्खा त्यात उभा राहू शकतो आतमध्ये, माझ्याहूनही उंच खोल एवढे दहीचे भांडी होती. त्यात ती मंथन करायची जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड असे सगळे मटके होते. आता फक्त एक मटका उरला आहे तिथे ॲज अ काय म्हणत त्याला मॉन्युमेंट, हां एक असा ठेवलेला आहे तिथे, बाकी नष्ट झाले. तर त्यांनी एवढे 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 गोळे फेकले तर नंद महाराजांच्या घराच्या बाहेरच्या अंगणामध्ये जितक्या मोरी होत्या मोरी म्हणजे ड्रेनेज जाऊन तिथे जाऊन ते अडकले. त्याच्यावरती दही त्याच्यावरती दूध फेकलं तर ते तुंबलं सगळं, तर कंबरेपर्यंत दूध दहीचं मिश्रण निर्माण झालं. जणू काही क्षीरसागर नंद महाराजांच्या अंगणामध्ये प्रकट झाला. त्यात सगळी जी माणसं आली होती ती एवढी बुडलेली होती. मग तेव्हा गोप 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 माणसं काय म्हणाली, नंद महाराज आज मला नाचणं खूप आवश्यक आहे, यू हॅव टू डान्स. म्हणे मी आता म्हातारा काय नाचणार, इतक्या वयात इतका वयस्क भाव म्हणजे वयस्क अवस्थेमध्ये झाला आहे मला, तुम्ही कसा नाच करणार, तुम्ही नाच करू नका आम्ही तुम्हाला नाचू. असा फेटा काढला आणि पोटाभोवती एक असा एक राऊंड फिरवला, एक इकडे दिला इकडे दिला आणि मग असं असं सुरू झालं. नंद महाराजांना नाच करवलं त्यांनी. तर काय म्हणतात आपले जीव गोस्वामी की नंदबाबांच्या अंगणामध्ये निर्माण झालेल्या क्षीरसागरामध्ये मंदार पर्वत बनवून नंद महाराजांना नाचवलं. असं आहे, खूप आनंद झाला, खूप आनंद. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. आणि सर्व गोपी धावत आल्या, त्यांच्या सुपामध्ये हळद राई मीठ आणि अनेक सुगंधी वस्तू आणि तांदूळ आणि अमूक आणि तीळ अशा गोष्टी होत्या. तर मातेला वाटलं की माझं बाळ इतकं सुंदर आहे, सौंदर्य मी नाही पाहू शकत एवढं सुंदर आहे बाळ माझं, तर सर्व बायका येतील आणि बघतील तर त्याला दृष्टी लागेल. म्हणून तिने काय केलं, पदराखाली लपवलं मुलाला आपल्या पूर्णपणे. आणि सगळ्या गोपी आतूर भगवंताला पाहण्याकरता आणि भगवंताला पण उत्सुकता त्यांना दर्शन देण्याकरता. म्हणून मग काय केलं, भगवंतांनी आपले पाय हळूच बाहेर काढले. मग गोपींनी लगेच जाऊन ते पाय त्यांचे पकडले आणि आशीर्वाद दिले खूप खूप. आणि मग हळूच दोघांनी देवाने डोकं डोकं बाहेर काढलं, मुख कमल बाहेर काढलं आणि दर्शन दिलं. तेव्हा गोपिका म्हणाला, अगं यशोदे तुझ्या बाळाला दृष्ट लावण्याकरता आम्ही आलेलो नाही आहोत, आमच्या सुपामध्ये काय आहे ते बघ, दृष्ट काढण्याचं सामान आहे आमच्या सुपामध्ये, दृष्ट उतरवायचं सामान आहे, बघ तू काय काय आहे त्यामध्ये. तुम्ही पाहिलं प्रत्येकाच्या सुपामध्ये काय काय आहे, हळद आहे राई आहे मीठ आहे आणखीन काय काय गोष्टी आहेत पवित्र गोष्टी, दृष्ट काढण्याकरता आहेत त्या गोष्टी आहेत सर्वांनी. त्या सर्वांनी बाळाची दृष्ट काढली आणि सांगितलं, यशोदे तुझं बाळ अनंत काळ जगो, आपल्या सर्वांची रक्षा करो, आपल्याला सेवा देव, असे खूप आशीर्वाद दिले सर्वांनी. त्याला म्हणतात ब्रज उपासना. ब्रज उपासनेमध्ये भगवंताकडनं हे दे ते दे अशी मागणी नाही करत कोणी, भगवंताला देतात. आपण कसे देवाकडे गेलो की हात जोडलं की लगेच लग्न होऊ दे मुलीचं, घराचं कर्ज फिटू देत, मुलाला गाडी मिळू देत, चांगली मुलगी मिळू देत, है ना, अशा 50 आपल्या असतात अर्ज, आयटम नंबर 50. पण वृंदावनात अजूनही असे मंदिरं आहेत बाहेर बसतात त्याचे पुजारी आणि जाण्याआधीच मला सांगणार, आज जाऊन आमच्या बाळाकडे काही मागू नका, त्याला द्या आशीर्वाद आणि जा, मागणी करू नका, हे द्या ते द्या म्हणून त्रास देऊ नका मुलाला, कारण बालभाव आहे वृंदावनामध्ये. तसं गोपींनी कधीही कृष्णाकडे काही मागितलं नाही, आपलं जे काही सर्वस्व अर्पण केलं भगवंताला. तर हा सर्व जन्मोत्सव आटोपून मग नंद महाराज काही प्रमुख गोपांकडे आपला कार्यभार सोपवून ते गेले मथुरेला कंसाला कर चुकवण्याकरता. आणि कंसाच्या दरबारात काय झालं, त्या रात्री ज्या रात्री ते देवकीच्या पायाशी पडले हां आणि माफी मागितली, देवकीने माफी केली, मग ते एकदम चांगला शुद्ध भक्त होऊन घरी गेले. हां, एका दिवसाकरता शुद्ध भक्त. कंस त्या दिवशी अतिशय उत्कृष्ट भावने उतरवता. एका वैष्णव आपल्या मोठ्या बहिणीच्या म्हणजे आपल्या लहान बहिणीला दंडवत केला होता, त्यांनी क्षमा मागितली होती. ती महान वैष्णवी आहे, भगवंताची भक्त आहे, तिच्यासमोर नतमस्तक होऊन माफी मागितली म्हणजे तो शुद्ध भक्त झाला होता. ही वॉज प्युअर डिवोटी. पण दुसऱ्या दिवशी देवा दरबारात गेला आणि आपलं मंतव्य व्यक्त केलं की मी चूक केली, मी काय बरोबर नाही केलं, मुलांचा उगाच वध केला, खूप त्रास दिला माझ्या बहिणीला, मला खूप पश्चाताप होतो आहे, असं आपलं शुद्ध मनोगत त्यांनी व्यक्त केलं. परंतु कोणाकडे व्यक्त केलं, राक्षसांसमोर, राक्षस सभेमध्ये. त्यातले कोणकोण सभासद होते, पुतना, बकासूर, अगासूर, अरिष्टासूर, केशी, असे महान महान तिथे मंत्रीगण होते बसलेले. त्यांच्यासमोर देखो, शुद्ध भक्तांच्या समोर तुम्ही आपली नम्रता व्यक्त करा, पश्चाताप व्यक्त करा, त्याला प्रोत्साहन मिळेल. पण राक्षसांसमोर तुम्ही आपलं भावना व्यक्त करता, काय म्हणणार, अरे मूर्ख माणसा. तर ते म्हणाले, काय महाराज तुम्ही एवढे घाबरता, आम्ही आहोत ना सगळे तुमच्यासमोर, तुमच्या शत्रूला आम्ही नेस्तनाबूत करू. अशी एक एक नावं घेतली. बघा, एवढे महायोद्धे बसलेले आहेत, जगत जेते, यांना कोणी हरवू शकत नाही, यातला एक पण पुरेसा आहे. आणि मी सर्व मिळून तुम्हाला हमी देतो की तुमच्या शत्रूची काळजी आम्ही घेऊ. यू लिव्ह, तुम्ही आराम करा, तिथे काळजी करू नका. आणि हे सर्व बोलणं झाल्यानंतर कंसाला पुन्हा विश्वास वाटला की हे बोलतात ते खरं आहे, आपण उगाच पश्चाताप करतो, काय गरज आहे. त्याचं कारण काय, शुद्ध भक्त होऊन पूर्ण काम होत नसतं. शुद्ध भक्त होऊन पण शुद्ध भक्तांची संगत ठेवायला पाहिजे, तेव्हा तुमची शुद्ध भक्ती टिकणार. नाहीतर जशी कंसाची शुद्ध भक्ती क्षणातच मिटून गेली, तशी आपली म्हणून मिटणार. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शुद्ध भक्त संगती, सत्संग आवश्यक आहे. जर आपली भक्ती टिकवायची असेल तर, नाहीतर तशी क्षणार्धामध्ये निष्ठ होऊन जाते. तर कालचे शुद्ध भक्त आज परत तसेच बनले. आणि मग लास्टला पुतना आली आणि महाराज तुम्ही काही काळजी करू नका, मी पुतना आहे, पुतना, नवजात शिशूंचं रक्त प्यायचं माझं काम आहे आणि मी खेचरी आहे. गवताच्या पात्याला अभिमंत्रित करून विमान बनवून मी आकाशामध्ये उडते आणि मी आता उडून जाते गोकुळामध्ये. आणि गेल्या 7 दिवसामध्ये किती बाळं जन्मली आहेत, त्या सर्वांना माझ्या स्तनामध्ये विष घालून माझं दूध त्यांना पाजते, त्या सर्वांचा वध करते. त्या योगे गेल्या 7 दिवसामध्ये जन्म झालेल्या लोकांमध्ये तुमचाही शत्रू असेल. जर मी सर्वच मुलांना मारलं तर तुमचा तर म्हणून झाला ना मुलगा. तर ती आपल्या स्तनामध्ये कालकूट विष, अहो बकीयम स्तनकालकूटम, असं विष की स्पर्श करताच मृत्यू यावा. मोठ्या लोकांचा, त्या बालकांचा काय प्रश्न आहे, ते बाळ छोटंच असतं. तर तिने असे हजारो बाळांचा वध केला गोकुळात येऊन, हजारो बाळांचा वध केला. सगळ्यांना लावायचा वध, लावायचा वध. आणि रूप पण बदललं आपलं, सुंदर रूप घेतलं होतं, लक्ष्मीप्रमाणे वध, हातात कमळ असं घेऊन चाललेली आहे. सुखदेवजी वर्णन करतायत, एवढं सुंदर रूप घेऊन चाललेले आहे, हातात कमळ घेऊन. लोक प्रश्न करतात की सुखदेवजीने आणलं तिचं वर्णन करायची एवढी गरज काय, त्यांना माहिती आहे ना ती राक्षसी आहे म्हणून, खेचरी आहे, लहान बाळांचं रक्त पिणारी बाई आहे, त्यांना माहिती आहे. मग तिचं एवढं वर्णन का करतायत ते, ते म्हणतात ते ती असेल कशीही पण चालली आहे कोणाकडे, कृष्णाकडे. म्हणून तुझं वर्णन करणं आवश्यक आहे. कृष्णाकडे आपण कसंही असलो, पण कृष्णाकडे जात असलो तर आपण वंदनीय पूजनीय होतो, कारण कृष्ण तशी व्यक्ती आहेत ना. म्हणून त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती राक्षसीण आहे तरी पण गौरवाला योग्य आहे. म्हणून चांगल्या श्लोकांमध्ये सुखदेव महाराज पुतणेचं वर्णन करतायत, ती चालते कशी, ती बोलते कशी, आणि त्या वर्णनावरून कळते की ही चांगली बाई नाही आहे, ज्या प्रकारे चालली आहे, ज्या प्रकारे चाल तिची आहे, त्याच्यावरनं वाचणाऱ्या पण कळतं की ही चांगली बाई नाही आहे, तरीच वर्णन ते करतायत. याचं कारण एकच आहे, कारण ती कृष्णाकडे चाललेली आहे म्हणून. मग शेवटी ती नंदभवनात येते, पोचते गोकुळामध्ये, नंदभवनामध्ये. आणि सर्वांना असं वाटतं की माझ्या बाळाला, आमच्या कृष्णाला वरदान देण्याकरता साक्षात वैकुंठातून लक्ष्मी आली आहे हातात कमळ घेऊन. आणि ती विचारते बाळाला माझ्याकडे द्या, आपण का देऊ नये, आपलं परमभाग्य आहे. साक्षात लक्ष्मीदेवी आपल्या घरात येऊन आपल्या बाळाला वरदान देते, म्हणजे निसंकोच बाळाला दिलं. आणि ती लगेच मागच्या अंगणात गेली आणि तिने सणाला बाळ लावलं. बाळाने डोळे मिटले. काय डोळे मिटले? अरे जन्म घेतला मी, अवतार घेतला, पहिलं मारणार कोणाला? तर बाईला, राक्षसिणीला मारणार. राक्षस पुरुष नाही, राक्षसिण बाई. डोळे बंद केले. दुसरं कारण असं आहे डोळे बंद करायचं, कारण नेहमी बाळ जेव्हा दूध पितं, तर तुम्ही तर खूप आया बसले, तुम्हाला माहिती आहे ना, बाळ नेहमी दूध पिताना डोळे बंद करून पितं. कसं? एकदम मन लावून, फक्त लक्ष जे आहे ते दुधावरती, बाकी जगातलं काही दिसत नाही. वरती पदर असतो मी, आणखी दिसण्याचा प्रश्न येत नाही, पण ते दिसत ते पण दिसू शकत नाही. डोळे बंद करून मन लावून पितात दूध बाळक. अशा पद्धतीने आपल्या बालकृष्णाने स्तनपान केलं. प्रथम सर्व दूध पिऊन घेतलं, नंतर विष पण पिऊन घेतलं, नंतर प्राण पण पिऊन टाकला. आणि एवढ्या वेदना दिल्या, एवढ्या वेदना दिल्या, एवढ्या वेदना दिल्या की पुतना आपला वेश बदलून आली होती हे पण ती विसरून गेली. तिने इतके हातपाय झाडले, इतके हातपाय झाडले की कधी तिचं रूप बदललं आहे तिला पण कळलं नाही. तिचं खरं स्वरूप 12 मैल लांब होतं. ते बदललेलं रूप, मंत्र म्हणून बदललेलं रूप कधी बदललं आणि पुन्हा आपल्याप्रमाणे झालं 12 मैलाचं हे तिलाही कळलं नाही. आणि त्या 12 मैलाच्या लांब शरीराच्या स्तनावरती हे लहानचं बाळ, जे चिकटलेलं बाळ आहे, ते पण लटकून चाललेलं आहे. ते बाळ सोडत नाही, सोड 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 मला, सोड मला, सोड मला, पण ते काय सोडत नाही. शेवटी त्या बाळाने प्राण पण शोषून घेतले. तेव्हा ती 12 मैल लांब जी होती राक्षसीण, ती पडली खाली जाऊन. त्यात पण एक गंमत आहे, तिला भगवंताने अशा ठिकाणी पळवली ज्या ठिकाणी कंसाचा बगीचा होता, छान छान गोष्टींचा, फुलांचा, फळांचा वगैरे, तर तिकडे जाऊन पाडली. सगळा बगीचा उद्ध्वस्त झाला 12 मैल मैलापर्यंत. आणि तिने प्राण सोडले. अशा जटा तिच्या, अशा अडकलेल्या जटा, एवढे मोठे डोळे विस्फारलेले, नगडाप्रमाणे पोट तिचं, एवढे मोठे पर्वताप्रमाणे स्तन, त्याच्यावरती बालक लटकलेला, इतका मोठा आवाज झाला की सगळे बाहेर धावत आले. अरे कुठे बाळ, कुठे बाळ, कुठे बाळ, कुठे होता? तर काय, 12 मैल राक्षसीण अशी पडलेली गावाच्या वेशीवर, तिच्या पर्वत समान सणावरती आपलं बाळ लटकत आहे, त्याला काढायचं कसं तिकडून? तर असं लिहिलं आहे की त्या पुतणेच्या केसांमध्ये लोकांनी अनेक गाठी मारल्या आणि त्या गाठीवर पाय ठेवून 100-200 माणसं तिच्या चेहऱ्यावर चढली, चेहऱ्यातना छातीवर गेली, तिकडून डोंगरावर चढली आणि तिकडून बाळाला उतरवलं. आणि त्या बाळाला घेऊन परत त्याच मार्गे परत चेहऱ्यावरून त्या गाठीवर पायटून खाली आले. कळलं तुम्हाला? आली तेव्हा ती आपल्याप्रमाणे होती, आता ती 12 मैल लांब आणि तिचा स्तन जो आहे तो पर्वताप्रमाणे आहे आणि आपण तेवढेच राहिलो. तिला लगेच शुद्धने आपलं कुशीत घेतलं. तर कळे ना की मी कशी दिलं ह्या माझ्या मुलाला, कसं काय दिलं ह्या बाईकरता? आपण काय विचारपूस नाही केली, काय जात विचारली नाही, कुळ विचारलं नाही, गोत्र विचारलं नाही, नाव विचारलं नाही, काही नाही विचारलं, नुसतं बघून आपण मोहून गेलो. लक्ष्मी लक्ष्मी आहे, काय प्रूफ आहे तर लक्ष्मी आणून तुझा, आपण विचारलं कसं नाही? मग त्या सगळ्यांनी मुझ्या बाळाला घेऊन धावत गेले गोशाळेमध्ये आणि वासराचं शेपूट घेऊन त्या प्रत्येक अंगावरती ब्राह्मणांच्या मदतीने लावून लावून देवाची नावं घेतली. असं म्हणतात की भगवंत तेव्हा असे स्मितहास्य करत होते, आपल्याच नावाचं संकीर्तन ऐकून त्यांना खूप आनंद होत होता. हरिनाम संकीर्तन, हां, केशवाय नमः, नारायणाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, विष्णवे नमा, मधुसूदनाय नमा, त्रिविक्रमाय नमा, वामनाय नमा, श्रीधराय नमा, ऋषिकेशाय नमा, पद्मनाभाय नमा, दामोदराय नमा, वसुदेवाय नमा, अनिरुद्धाय नमा, संकर्षणाय नमा, असे ते दहान त्या वासराचं शेपटी घेऊन प्रत्येक अंगाला स्पर्श करून नाम घेत होते आणि आपलंच नामस्मरण ऐकून भगवंताला खूप आनंद होत होता. मग काय मग पुढे काय झालं? एवढ्या मोठ्या पुतणीचा संस्कार कसा करावा? पुतणीचा आणखी करत आहे, पूत ना, तिला पुत्र नाही, संस्कार करणार कोण? तर नंद महाराजांनी ते आवाज ऐकला ना, आवाज त्याच वेळी नंद महाराज परत आले. त्यांना यायचं आणि ही पडायचं एकच घटना झाली. धावत आले आणि बघितलं की एवढी मोठी राक्षसीण आपलं मूल वाचलं. त्यांनी गोपालांना बोलवून पुतणीच्या शरीराचे 108 भाग केले कुऱ्हाडीने तोडून आणि 108 गोपाळ बालकांना त्यांनी अग्निदल लावला. जिला पुत्र नसल्यामुळे कोणीही अग्नी द्यायची योग्यता नव्हती तिची, पण भगवंताच्या ओठांचा स्पर्श स्तन अग्राला झाल्यामुळे तिच्यातलं सगळं पाप जे आहे ते नष्ट झालं आणि फक्त शुद्ध भक्ती उरली. नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये शुद्ध भक्ती आहे, दडलेली आहे षडविकारामुळे. ते सर्व नष्ट झाल्यानंतर उरलं काय? फक्त भक्ती. उरलं काय? मातृभाव. उरलं काय? दूध प्यायला आली होती. भगवंताने फक्त तेवढंच घेतलं, बाकी सर्व क्रूर स्वभाव, खेचरी स्वभाव, हां, नवजात शिशूचं रक्त प्यायचा सवय, हे सर्व भगवंतांनी दुर्लक्ष करून टाकलं, जाळून टाकलं, नष्ट करून टाकलं त्या वेदनेमध्ये जी तिला प्राप्त झाली ती वेदना. आणि मग त्या आत्म्याला, पुतणीच्या आत्म्याला गौलोक वृंदावनामध्ये यशोदा मातेची दासी धात्री नर्स म्हणून तिला स्थान दिलं गेलं. इतकी सर्वोच्च मुक्ती भगवंताने दिली असे याद आपले भगवंत. तो श्लोक आहे ना, हो बकियम सनकाल कुटुंब, असं म्हणतात की असे दयाळू कोण भगवंत जगामध्ये आहेत की त्याला मारण्याकरता आलेल्या बाईला, विष आपल्या स्तनामध्ये कालवून आलेल्या बाईला मातेचं स्थान दिलं. दोष न बघता, वाईट भावना न बघता, केवळ चांगली भावना स्वीकार केली त्यांनी भगवंतांनी. असे कोण भगवंत आहे जगामध्ये या, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. हु इज देअर, या जगात इतका दयाळू आणखीन कोण आहे? ही फार मोठी गोष्ट आहे. तर मग त्या 108 तुकडे केल्यावरती 108 चितांवर ठेवून त्यांचं दाहसंस्कार केला गेला. त्यावेळी तिकडनं आले नंद महाराज, त्यांना आश्चर्य वाटलं की हे प्रेत जळताना, 108 चिता जळताना सुगंध काय येतोय? चंदन, अगरू वगैरे वगैरे. कारण ज्या व्यक्तीला भगवंताच्या अंगाचा स्पर्श झाला, भले ओठच का असेना, भगवंताचं सगळं अंग जे आहे ते सच्चिदानंद आहे. असं नाही की हाताने आशीर्वाद मिळतो आणि पायानेच कृपा होते, असं नाही. संपूर्ण अंग भगवंताचा सच्चिदानंद आहे. तर नखाग्र घ्या किंवा बोट घ्या किंवा पावलाचा एक बोट घ्या किंवा खांदा घ्या किंवा डोकं घ्या किंवा डोळे घ्या, सर्व अंग जे आहे ते कृपावालं आहे. तर त्यातले ओट पण तसेच आहेत ना, आणि स्पर्श झाला कुठे? स्तनाग्राला. तरी पण हरकत नाही, तिकडून प्राण गेला त्यामुळे ती धात्री बनली भगवंताची. अशा प्रकारे भगवंतांनी पुतणाचा वध केला. त्याच्यानंतर मग 3 महिने झाले. आता वृंदावनमध्ये कसं, आपले महाराज म्हणतात की प्रत्येक गोष्टीला उत्सव. बाळाने करवट बदलली, काय म्हणा त्याला, कुस बदलली, हां, पोटावरती आलं बाळ तर उत्सव लगेच. हे ब्राह्मणांना बोलवायचं, लगेच सगळ्यांना जेवू घालायचं, दक्षिणा द्यायची, मंत्र उच्चारण करायचं, आशीर्वाद द्यायचा, यज्ञ करायचा, खूप जेवण घालायचं सगळ्यांना, दागिने गायी वाटायच्या, आनंदी आनंद करायचा. तर आमच्या कृष्णाने 3 महिन्यामध्ये करवट बदलली, मोठा उत्सव घातला गेला. एवढा उत्सव मोठा होता की एवढी माणसं, एवढं अन्नधान्य, एवढं दूध, एवढं दही, लोणी फेकतायत एकमेकावरती, ब्राह्मण श्लोक म्हणतायत, उच्चारण करतायत, काय काय करतायत, त्याच्यामध्ये यशोदा खूप बिझी होती, त्यात बाळाला भूक लागली, स्तनपान करवलं आणि आता ठेवायचं कुठे बाळाला, खूप कामं आहेत, खूप पाहुणे आहेत घरामध्ये. म्हणून एका मोठ्या बैलगाडीच्या खाली बिछाना टाकून त्यात बाळाला ठेवलं, स्वतः पण तिकडे जाऊन झोपली थोडा वेळ आपल्या कुशीत घेऊन बाळाला. म्हणजे ती बैलगाडी किती मोठी असेल, असं म्हटलं की असं म्हटलंय भागवतामध्ये की बैलगाडीच्या एका कोपऱ्यामध्ये बिछाना टाकून यशोदा बाळाबरोबर त्याच्या खाली झोपली. म्हणजे बैलगाडीच्या खालच्या भागावरती लटकता लटकता विस्तर टाकून त्यात आई झोपली बाळाला घेऊन. म्हणजे आई किती मोठी, आणि ती म्हणे बैलगाडीच्या एका कोपऱ्यामध्ये ती जागा होती. म्हणे मी बैलगाडी किती मोठी असेल, मला असं वाटतं की हा जो महाल आहे ना आपला तेवढी मोठी बैलगाडी असावी, आणि त्या कोपऱ्यामध्ये 6 फूट बाय 4 फूटचा एक बिस्तर असावा लटकता, त्यात जाऊन ती झोपली आणि बाळाला झोपवलं आणि ती उतरून घरी कामाला निघून गेली. आणि काही तिथे मुलं उभी होती, म्हणजे गोपाळ मंडळी, हे बघत होती बाळ झोपलंय, ते असे बघत होते. अचानक बाळ उठले थोड्या वेळाने आणि भूक लागली म्हणून पाय झाडलं बाळाने, पाय असे झाडले तर त्या पायांचा स्पर्श त्या लोण्याप्रमाणे मऊ असणाऱ्या पायांचा स्पर्श जो आहे तो झाला त्या बैलगाडीच्या चक्राला, चाकाला. आणि तो इतक्या लहान कोमल बाळकाचा चरण स्पर्श होता क्षणी तो ते चाक मोडून पडलं आणि पूर्ण बैलगाडी मोडून पडली खाली. धडाडकन आवाज झाला, तो आवाज ऐकून आई धावत आली आणि बघते तर काय बाळ खाली पडलं आहे, आरामसे असं हातपाय मारतंय आणि रडतंय. आणि ती बैलगाडी जी आहे ती संपूर्ण भांड्यांसकट अशी सर्व पसरलेली आहे सर्व ठिकाणी. मोठा आवाज आला, मोठा आवाज, इतकी मोठी बैलगाडी पडल्यानंतर कसा आवाज येईल. कारण मी जर विचार केला की यशोदे इतकी मोठ्या अंगाची मोठी बाई जर कोपरा झोपली असेल तर ती बैलगाडी किती मोठी असेल, तर मुलं म्हणतात आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलं की कृष्णाने त्याला जाग आली, त्याला भूक लागली, हातपाय झाडले आणि हातपाय झाडताना त्या चाकाला स्पर्श झाला तेव्हा ती बैलगाडी पडली. परंतु कुठच्याही मोठ्या गोपाळांना ते खरं वाटलं नाही, ते मुलं काय काय बडबड करतात त्यांना काय माहिती. तर ती बैलगाडी कोण होतं, बैलगाडीचं बैलगाडीवरती एक राक्षस येऊन बसला होता, त्याचं नाव आहे शकटासूर. हा शकटासूर कोण होता, भूतरूपी वायुरूपी शरीर असलेला होता राक्षस. तो कंसाकडून मार्गदर्शन करून आला होता, अदृश्य रूपाने येईन आणि या छकड्यावर बसेन आणि मग योग्य वेळी मूल आलं की त्याच्यावरती पडेन आणि त्याचा नाश करून टाकेन. असं म्हटलंय की ज्यावेळी शकटासूर वायुरूपी शरूर घेऊन भूत म्हणून तो ज्या बैलगाडीवरती बसला तेव्हा ते चाक ज्याने चाक ते अर्ध जमिनीत रुतलं. असेल तो वायुरूपी पण भा बलवंत होता तो. पण भगवंतांनी केवळ आपल्या कोमळ लोण्याप्रमाणे मऊ असलेल्या चरणकमलांच्या स्पर्शाने त्याला मारून टाकलं, अगदी लिलया काहीही श्रम न करता. त्याच्यानंतर वर्ष झालं, फर्स्ट बर्थडे. आता फर्स्ट बर्थडे मागे आणखी एक रहस्य आहे, ते म्हणजे आपल्या उत्तर प्रदेशामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये षष्टी पूजन केल्याशिवाय पहिला वाढदिवस साजरा करू शकत नाही. तर जन्माच्या 6व्या दिवशी आनंदाच्या भरामुळे षष्टी पूजन करायचं राहून गेलं होतं. म्हणून पूर्ण वर्ष व्हायच्या आधी जी अष्टमी आली ना बर्थडेची, त्याच्या आदल्या षष्टमीला षष्टीपूजन करून टाकलं, घाई घाईत ओरकून टाकलं, नाही तर फर्स्ट बर्थडे साजरा कसा करणार. तर ते पूजन जे आहे ते इथून जे गाव आहे ना छटिकरा नावाचं, छटिकरा तिकडे आजही मंदिर आहे षष्टी देवीचं, त्या ठिकाणी घाईघाईत येऊन गोकुळातून येऊन यशोदामाईने नंद महाराजांनी श्रीकृष्णाचं षष्टीपूजन केलं आणि लगेच 2 दिवसांनी बर्थडे साजरा केला. त्यात पण खूप माणसं, खूप ब्राह्मण, खूप दान, खूप भोजन, खूप गायन, खूप श्लोक पठण, भरपूर पवित्र कार्य, यज्ञ, होम, हवन, आणि त्यामध्ये आता कार्यक्रम चालू आहे पण मूल जडतं ना मध्ये मध्ये, दूध लागतं मध्ये, तरडतो मग स्तनपान, मग त्याला आणखीन मग शिशू चालूच असतं काम. त्या सगळ्या गोंधळामध्ये बाळाला भूक लागली, त्याला कुशीत घेतलं, मांडीवर घेतलं आणि दूध पान केलं, तर अचानक बाळ जे आहे ना ते पर्वताहून अधिक जड झालं. कृष्ण कसे, लोण्याहूनही मऊ अंग. यशोदा आणि रोहिणी आहेत ना, त्या बाळाला कधी असे पकडायला खूप संकोच करायचा. का? अंग जे आहे ना ते लोण्याप्रमाणे मऊ होतं ना, ते असं पकडताना ते बोटं अशी एकत्र यायची. हे अंग असं आहे बाळाचं, असं आपण उचललं खाक्यात ना उचलतो ना, असं उचललं मी कल्पना करा, अशी बोटं मिळायची एकमेकांना. त्यांना वाटायचं की आपली बोटं किती कठोर आहेत, आपण त्या मुलाला पकडणार ते आपल्या बोटांचं जे कठोरपण आहे त्यांनी त्याला त्रास होऊ शकतो, म्हणून त्याला उचलताना नेहमी काळजी वाटायची, कसं उचलू या बाळाला, कसं उचलू, इतका कोमल बाळाला कसं उचलू. तेवढं कोमल, तेवढं हलकं, तेवढं सुंदर आणि कोमल बाळ आज पर्वताप्रमाणे जड झालं मांडीवरती. ते बाळ आईला सहन होईना त्याचं वजन, म्हणून पटकन बाळाला जमिनीवर ठेवण्यात आलं. इच्छा नव्हती पण समजा आपल्या कुशीमध्ये पर्वत आला ठेवण्यात आला, तर आपण पाय कसे बाहेर काढू, कसे करू, पहिले बाहेर काढू बाळ पाय, आपला पाय तिथे स्मॅश होऊन जाईल ना. ते अचानक ते मूल होतं, ते कोमल अंग, कोमलांगी मूल, ते इतकं जड झालं म्हणून लगेच खाली ठेवलं. आणि काय वाटलं माहीत नाही, आईला खाली ठेवलं आणि लगेच आत निघून गेली. तिलाही मग प्रश्न पडला की असं का केलं मी, ठीक आहे खाली ठेवलं तर तिथे बसून राहायचं ना, जमिनीवर ठेवून मी निघून कशी काय गेली, हे आईला पण कळलं नाही. एवढा भ्रम योगमायेचा. आणि त्याच वेळी नेमकी आईला, आईने बाळाला खाली ठेवलं आणि लगेच एक चक्री वादळ तिकडनं आलं, एवढा भयंकर वादळ की अंधार झाला सगळ्या ठिकाणी, इतकी धूळ उडली वातावरणामध्ये की अंधार झाला, अंधार पूर्णपणे रात्रीप्रमाणे. आणि कुठे काय उडतंय, झोपडी उडतंय का गाडी उडतंय का बैल उडतंय, कोणाला काहीच कळलं नाही, इतका मोठं चक्रीवादळ. आणि त्या चक्रीवादळाने आपल्या झोक्यामध्ये त्या मुलाला घेऊन गेलं चक्रीवादळ. तो कोण होतं, तृणावर्त राक्षस. आमचे महाराज म्हणतात की आपण जगामध्ये अनेक वादळं अनुभव घेतली है ना, काय काय नावं आहेत त्याची, खूप खूप नावं असतात त्याची ना, अमुक वादळ, तमुक वादळ, कतरीना आणि काय काय नावं असतात त्याची. ते म्हणे कसपट आहे, कसपट ह्या वादळासमोर, एवढं भयंकर वादळ होतं, म्हणजे कोणालाही काहीही समजेन असं झालं होतं, काय चाललं हे कळत नव्हतं, व्हॉट इज हॅपनिंग. आणि त्याच्यामध्ये तो राक्षस तृणावर्त आपल्या चहूकडे वादळ, चक्री वादळ निर्माण करणारा राक्षस त्याला घेऊन आकाशामध्ये गेला. तो विचार काय होता, अगदी उंच आकाशात न्यायचं आणि तिकडून बाळाला फेकून द्यायचं खाली, मग तो काय जगणार. तर भगवंताने त्याला उंच 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 नेऊ दिलं आणि तोपर्यंत मजा 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 केली है ना, काही नाही करायला, छानपैकी खांद्यावरती असं घेतल्या बाळाला असं आणि तो घेऊन चालल्या वरती 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 वरती. बालक मस्त मस्त बघतंय, गंमत बघतंय, ढगांच्यामध्ये फिरतंय. आणि बऱ्याच वेळाने जेव्हा बालकाला तो फेकणार खाली, त्या बाळाने काय करावं, आपल्या दोन कोमल, अति अति कोमल बोटांनी त्याचा गळा दाबला. आणि आता बघा, मी हात पकडलाय ना, किती छोटासा हात आहे, छोटी बोटं आहेत, याच्यामध्ये ती राक्षसाची मान आहे, मान ती दाबली भगवंतानी, अशी दाबली की त्यांनी टाहो 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 फोडला आणि प्राण सोडला, तरी ह्याने गळा नाही सोडला, कंठ नाही सोडला. आणि असा गळा पकडूनच तो मनुष्य राक्षस खाली आला जमिनी आकाशातनं, धाडकन खाली पडला. आणि तेव्हा पण इतका मोठा आवाज झाला तर सर्व धावत आले आणि बघितलं की एवढा मोठा देह तृणावर्ताचा, त्याच्या गळ्यावरती हे बाळ छानपैकी खेळतंय, काही इजा नाही, काही नाही. आणि मग सर्वांनी मिळून, गोपींनी मिळून यशोदेला खूप शिव्या घातल्या, काय तुला ना इतका म्हातारपणी मूल झालं ना म्हणून सवय नाही आहे, तुला ट्रेनिंग नाही आहे, असं कारण ठेवतं का बाळाला खाली. ती म्हणते काय, अरे एवढं तो इतका जड झाला तर काय बोलते, आम्हाला त्याला उचलवत नाही, तू इतका हलका आणि इतका कोमल असतो, आपली बोटं एकमेकांना मिळतात, एवढा हलका बाळक तू काय म्हणते जड झालं, तू तू निष्काळजी आहेस, तू खूप केअरलेस आहेस, तुला ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे, तुला बाळावरती प्रेम नाही, तू निष्काळजी आहेस, असं खूप त्याने शिव्या घातल्या. तर इथं दुःख होत आहे की मी असं कसं केलं, तुला प्रश्न पडतो आहे आणि हे लोक तिथे शिव्या घालत आहेत. मग पुन्हा ब्राह्मणांना बोलवलं, मग ते मंत्र उच्चारण, मग शेपटीचं बैलाच्या शेपटीचं परत मंत्र स्पर्श हे सर्व केलं गेलं. एक विशेष गोष्ट आहे बघा, प्रत्येक वेळी संकट आल्यानंतर यशोदा मातेने काय काय केलं, प्रथम स्तनपान करवलं. स्तनपान आईचं हे सुरक्षेचं एक कार्य आहे. बालक स्तनपान का करतं, पोषण प्राप्त करतं, पण त्याहून जास्त सुरक्षा प्राप्त करतं, सिक्युरिटी फिलिंग. आईच्या कुशीमध्ये बाळ जे आहे ना ते संरक्षणाचा अनुभव करतं, म्हणून ते पुन्हा पुन्हा कुशीत का येतं बाळ. प्रत्येकवेळी भूक लागतं म्हणून येत नाही, त्या सुरक्षेच्या भावनेकरता म्हणून बाळ येतं आईकडे. तर ते त्याला काय वाटतं की माझा भूल घाबरला असेल, जे छातीवरती त्याच्या गळ्यावरती, तर त्याला पहिलं असं म्हणजे सुरक्षित वाटलं पाहिजे म्हणून पहिलं स्तनपान. त्यानंतर काय केलं, गौशाळा. लगेचच आपल्या मुलाच्या अंगावरती शेण आणि गोमूत्र यांचं मिश्रण चा लेप लावायचा, लगेचच गायीच्या शेपटी घ्यायची आणि त्या केसांनी त्या अंगावरती मंत्रोच्चारण करायचं. तुम्हाला खरं सांगतो, मी अलीकडे गेल्या वर्षी पुतणीची गोष्ट ऐकली पुन्हा एकदा, तर त्या दिवसापासून आजपर्यंत रोज मी शेण आणि गोमूत्राने आंघोळ करतो दररोज. आणि भगवंताची जी कृपा आहे, मी जाईन तिथे मला शेण आणि गोमूत्र मिळतं, हिमालयात, गोवर्धन इको व्हिलेजमध्ये, आमच्या घरी, कुठे जाईन तिथे. फक्त आधी फोन करतो की मला जी आवश्यकता आहे, सूरतला कुठे पण जा, त्या ठिकाणी फ्रेश शेण आणि फ्रेश गोमूत्र मिळतं, ते मिक्स करायचं, त्याची पेस्ट बनवायची आणि मस्त अंगाला लावून आंघोळ करायची, नो साबण. एक वर्ष झालं आता का, तर गोमूत्र आणि शेण ह्याने जो लेप आपल्या अंगाला लावतो आणि आंघोळ करतो, त्याची जन्मजन्मांतरींची हाडात घुसलेली पापं जी पण नष्ट होतात. अनंत पापं आपण जी करू पण शकत नाही आणि जी केली असतील पण ती सर्व नष्ट होतात. ग्रहण लागलं तर कोण मयत झालं घरामध्ये, प्रेत आत आलं घरातून बाहेर गेलं, आपण शुद्ध कसं करतो, गोमूत्र शिंपडतो. ग्रहप्रवेश करतो, वास्तुपूजा करतो आणि ते ओम तद्विष्णो परमं पदं सदा पश्यंती सूर्या म्हणून ते पानाची जे आंब्याच्या पानांची ती आपण चमचा करतो, तो पंचगव्य घरामध्ये शिंपडतो आपण. दूध, दही, तूप, शेण आणि मूत्र यांचं मिश्रण करून असं आम्ही शिंपडतो घरामध्ये. त्या घरामध्ये कुठचंही अपवित्र, अशुभ, भूत, प्रेत, पिशाच राहू शकत नाही. तुमची वास्तू कितीही बिघडलेली असेल ते सगळं शुद्ध होऊन जातं, वास्तू दोष नष्ट होऊन जातो. पण श्रद्धा असली पाहिजे. आपण काय म्हणतो, अरे नवीन नवीन पेंट केलं आहे महाराज, गुरुजी इथे नका टाकू, जमिनीवर टाका टाईलवर, अशा ठिकाणी परिणाम नाही करत ते. श्रद्धा असायला पाहिजे आपल्याला. एवढी शक्ती आहे गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये गाईच्या, आपण लाभ घ्यायला पाहिजे. तुम्हाला मी आवाजून विनंती करीन, कमीत कमी वर्षातून एकदा, जमल्यास महिन्यातून एकदा शेण आणि गोमूत्राचं स्नान करून बघा, तुम्हाला किती पवित्र वाटेल ते. संकोच नष्ट होऊन जाईल तुमचा. अरे गोमूत्र कसं अंगावर टाकायचं, शेण कसं टाकायचं अंगावरती, काही नाही वाटत मला आता. उलट ज्या दिवशी लावू शकत नाही, मिळत नाही, त्यावेळेस खूप दुःख होतं त्या दिवशी, ते साबण लावायला लागतो आज म्हणून. आणि हे लावल्यानंतर कधीही साबणाची आवश्यकता पडत नाही, अगदी लख्ख शरीर होतं, एकदम त्वचा अशी एकदम तजेलदार होते, एकदम मस्त चेहऱ्यावर पण तेज येतं. ही प्रेरणा कुठून मिळाली, पुतणीच्या वधानंतर आईने कृष्णाला गोमूत्र आणि शेण याचा लेप केला पूर्ण अंगावरती. स्वतः भगवंत आपल्या अंगावरती शेण आणि गोमूत्र लावून घेत आहेत. बघा, भगवंताला काय शुद्धीची आवश्यकता नाही ना, भगवंत परमशुद्ध आहेत. सत्वावलंबी परसत्व विशुद्ध सत्व ते भगवंत पण स्वतः गायीच्या शेणाचा आणि मूत्राचा लेप आपल्या श्री अंगावरती लावून घेत आहेत उपटण उठण्याप्रमाणे. अशी ही पवित्र गोष्ट आहे जी आपल्याला देवाने दिलेली आहे गायीच्या रूपामध्ये. ओके, तर आपलं तर वेळ संपलेली आहे. तुम्हाला एवढं सांगायचं की याच्यानंतर एका वर्षानंतर जेव्हा भगवंतांनी चालायला सुरुवात केली तेव्हा आपली लोणी चोर जे करिअर आहे करिअर कार्यभाग कार्यप्रणाली सुरू केली आणि सुरुवात कुठनं केली आपल्याच घरून. आईने एका ठिकाणी मडक्यामध्ये अनेक लोण्याचे गोळे गोळा करून चांगल्या प्रकारे ठेवले होते तर ते आपल्या बाळाने जाऊन काढले आणि खायला सुरुवात केली. जेव्हा सुरुवात केली तेव्हा बाजूला काही खांब होते खांब स्तंभ स्तंभ होते घराचे वासे त्याच्यामध्ये रत्न लावली होती तर ते आरशाप्रमाणे काम करत होतं. तर खाता खाता आपल्या बाळाला दिसलं की दुसरं एक बाळ पण लोणी खात आहे तर हे बाळ त्याला काय म्हणतं हे तू कुठून आलास तर ते बाळ म्हणतं तू कुठून आलास माझ्या घरात चोरी नाही करायची. मग ते बाळ म्हणतं माझ्या घरात चोरी नाही करायची कारण काय ते प्रतिबिंब आहे ना असं त्याला माहीत नाही माहिती सर्व आहे पण दाखवतो असं काही माहीत नाही. आणि मग माझ्या घरात पुन्हा यायचं नाही तू कसा माझ्या घरात आलास लोणी खायला मी आईला नाव सांगीन. नंतर म्हणतं बाळ आपलं म्हणजे खरं बाळ म्हणतं की बघ तू पण खातोय मी पण खातोय माझं नाव नको सांगू आईला माझ्या मी तुझं पण नाव सांगणार नाही. आणि मध्ये राग दाखवत आहे मध्ये कॉम्प्रोमाइज करतोय हां मध्ये असं वाटाघाटी करतोय आणि दोघंही म्हणजे प्रतिबिंबाने हे दोघंही खात आहेत. आणि मागून आई बघते आणि म्हणते अरे वेड्या काय करतोयस तू आपल्या प्रतिमेचे काय बोलतोय नाही आई आपल्या घरात एक चोर आलेला आहे आणि तुम्ही तू इतक्या प्रयत्नपूर्वक केलेलं जे मडकं आहे लोण्याने भरलेलं ते चोरून खात होता त्याला मी रोखलं त्याच्यावर मी चिडलो सुद्धा तो माझ्यावर चिडला मी पण त्याच्यावर चिडलो त्याला मी मना केली मी लोणी नाही खाल्लं आई मी त्याला विरोध करत होतो मला म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड मी मला चुकीत समजू नकोस मी चोर नाही आई चोर नाही म्हटलं ठीक आहे मी सर्व माझ्या डोळ्याने पाहिलं आहे चला चल. अशा पद्धतीने भगवंतांनी प्रथम लोणी चोरी आपल्याच घरी केली आणि मातेच्या डोळ्या देखत मग त्याच्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण लोणीचं काम सुरू केलं. जागोजागी पदोपदी घरोघरी जाऊन सर्वांघरी लोणी चोरायचं. हां एका ठिकाणी काय केलं असे दोन्ही हात ना कोपरापर्यंत असे हात घालून लोणी खाणं चालू आहे आणि गोपीने त्याला पकडलं तर गोपीला काय म्हणतो लोणी नाही खाते माझ्या आईने माझ्या हातामध्ये हिरे आणि माणिक आणि रत्नांच्या बांगड्या घातल्या आहेत ना त्याने खूप मला गरम 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 लागतं आहे हात माझा भाजतो आहे मला राहावे ना इतका माझे दोन्ही हात माझे भाजले म्हणून ते थंड करण्याकरता मी लोण्यामध्ये बुडवले. मग तोंडाचं काय तोंडावरती कसं आलं लोणी आलं तुझं हात हात तुझे भासत आहेत ना हात टाकायचे आतमध्ये मग इथे कसे आले ते म्हणे मी जेव्हा हात हात टाकले तेव्हा मी पाहिले की मुंग्यांची एक मोठी रांग जी आहे ती बाहेरून आत येऊन लोण्यामध्ये आत घुसलेली आहे म्हणून मी हात घातलाच आहे तर मी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. इतकं किमती अमूल्य लोणी तुम्ही एवढं मेहनत करून केलेलं लोणी ते मुंग्या खाल्ल्या तर कसं होईल म्हणून त्या मी मुंग्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो होतो. त्यातल्या काही मुंग्या हातावर चढल्या हातावरून दंडावर चढल्या दंडावरून खांद्यावर चढल्या खांद्यावरून गळ्याकडे गेल्या म्हणून गालाकडे गेल्या ओठाकडे आल्या मला खूप गुजगुले झाल्या म्हणून मी हात काढून बघितले असं पुसलं तेव्हा लोणी इथे लागलं. आता इथपर्यंत लोणी आलं तर माझी जी आपोआप बाहेर आली आणि चाटून घेतलं अशा मग खूप मुंग्या आल्या इकडून तिकडून ह्या आता त्या हातातून मग मी काय करणार प्रत्येक वेळी मुंग्या काढताना मी असं करायचो मग जीभ बाहेर यायची जीभ ती लोणी खायची परत मी असं करायचो परत हात लागायचा अशा प्रकारे मी लोणी चोरत नाही आहे. हरी बोल. तर आता गोपी लोक कंप्लेंट करायला याच्या घरी यांच्या की तुमचा मुलगा रोज आमच्या घरी येतो आणि आमचं लोणी चोरतो आणि आमच्या मुलांना जर लोणी मिळालं नाही आमच्या घरी सापडलं समजा सापडलं नाही तर आमच्या लहान बाळांना जे पाळण्यात झोपलेले असतात त्यांना जाऊन चिमटा काढतो, त्यांच्या कानामध्ये पाणी घालतो आणि ते पण करून जर लोणी मिळालं नाही तर घरामध्ये मूत्र विसर्जन करतो. तर महाराज म्हणतात की आपण सगळ्या मिळ लोकांनी आयुष्यभरात किती वेळा मूत्र टाकलं असेल कोण विचारते, पण भगवंतांनी जेव्हा मूत्र टाकलं ते आज पण चर्चा करतो. भगवंतांनी काही केलं तर ते गौरवशाली असतं. तर भगवंत आपले बाळ कृष्ण जे आहेत ना ते गोपींच्या घरी जाऊन लघवी करून यायचे जर लोणी मिळालं नाही तर. गोपी कंप्लेंट करत आहेत की आम्ही मग आई म्हणते अरे बाबा मला खरं नाही वाटत पण माझ्या घरी विशिष्ट सर्वश्रेष्ठ लोणी बनवून त्याला मी गळ्यापर्यंत आकंठ खाऊन पाठवते, तो नको नको म्हणतो आता नाही खाऊ शकत, एवढं पोट भरून गेल्यानंतर तुमच्याकडे चोरी करून खाईल हे मला खरं वाटत नाही. मग तुम्ही असं करा, तुम्ही तुमचं जर लोणी खात असेल तुम्ही ते वरती लटकवून ठेवा, तुझा हात नाही पोचणार. ते म्हणे आम्ही ते पण केलं. त्या काय करतो, चार पाच पोरांना घेऊन त्यांना अणू उभं करतो एकमेकावरती, त्यांच्यावर चढतो आणि तिथे पोचतो आणि मोडतो आणि खाली घेऊन येतो सगळ्यापासून खातात. आणि एवढंच करत नाही, तो माकडांना बोलवतो चला बाबा स्वतः खाल्लं तर आम्हाला काय वाईट नाही वाटणार. आमचं एवढं मूल्यवान लोणी जे आहे हा मुलगा माकडांना खायला घालतो आणि स्वतः खातो माकडांना घालतो, स्वतः खातो माकडांना घालतो, मग दोघांची पोटं भरतात, मग ते माकड पण खात नाही टाकून देतं, तेव्हा हा म्हणतो एवढं घाण लोणी बघा माकड पण खात नाही. है ना, एवढं घाण लोणी माकड पण खायची इच्छा त्यांची इच्छा नाही होत आणि ही म्हणते की मी चोरी करून खातो. असं आहे, हे सर्व कंप्लेंट चालली आहे आईकडे. आई फक्त ऐकते आहे आणि आईला अजिबात विश्वास वाटत नाही, हे सगळं खोटं आहे. तर आई काय म्हणते, एकदा एक काम करा तुम्ही, तुमच्या मी खूप कंप्लेंट खूप दिवसापासून ऐकते आणि मला ते खरं वाटत नाही आहे, पण तुमचं म्हणणं आहे की ते खरं आहे, मग तुम्ही त्याला एकदा रंगे हात पकडून घेऊन या. म्हणजे हाताला लोणी, ओठावर लोणी, तोंडात लोणी, अंगावर लोणी, असं एकदा घेऊन या त्याला. मग मी मानेन की बघ तुमच्याकडे खाल्लं आहे म्हणून. मग गोपींनी म्हटलं की प्रत्येक वेळी आपल्याला यशोदामाई जी आहे ना ती फटकारते, प्रत्येक वेळी आपण कंप्लेंट केली की ते आपलं ऐकून नाही घेत, आपलाच काय ते ऐकवते, आपण कसंही करून ना ह्याला एकदा पकडलं पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांना त्यावेळी त्यांनी कृष्णाला पकडून आणलेलं आहे. आता एकदा त्यांनी पकडलं कृष्णाला, हां हाताला दोन्ही तोंडाला सगळं बरोबर पकडलं, रंगे हात पकडलं आणि हात पकडून ती गोपी लेफ्ट राईट करत आलेली आहे. रस्त्यामध्ये तिच्या घरापासून यांच्या घरापर्यंत नंद भवनापर्यंत खूप गर्दी उभी राहिली. अरे चोर के सरदार को पकडा, त्यातली अर्धी पार्टी हसते कारण का रोज हा चोरतो आणि आम्ही पकडले जातो, हा पळून जातो, ते हसत आहेत वा वा अच्छा हो गया आज तो पकडा काय. दुसरी पार्टी रडते आहे जे त्याच्याबरोबर रोज चोरी करून खाते आणि निसटून जाते, त्यांना खूप दुःख होतं अरे सरदार को पकडा. अर्ध्या गोपी हसत आहेत, त्यामुळे आम्हाला आईकडून इतक्या शिव्या घातल्या रोज, आम्हाला आई आम्हाला रोज यांच्याकडे कंप्लेंट करतो ना तेव्हा ही आई आपल्याला रोज काय काय फटकारते, बरं झालं आज ह्याला पकडलं ना बरं झालं. आणि काही गोपी दुःखी आहेत अरे बिचारा बाळाला कशाला पकडलं तर. अशा प्रकारची मिक्स गर्दी रस्त्यामध्ये आहे, मुलांची बाळांची बायकांची सगळ्यांची. तर हा कृष्ण काय म्हणतो त्या गोपीला, जे आज खूप खुश आहे की आज मी त्याला पकडलं, आज घेऊन जाईन तुझ्या आईकडे दाखवून देईन की मी कसं खरं सांगते ते, आज तुम्हाला पटलंच पाहिजे माझी गोष्ट. अशा भावनेने आई चालले लेफ्ट राईट करत. ता म्हणतो अगं गोपी बघ माझा हात किती छोटासा, तुझा हात किती मोठा, किती घट्ट पकडलं बघ, थोडं घट्ट पकडलं ना ते रक्त एकदम गोळा झालं इथे ते रक्त इकडून वरती जाऊ शकत नाही, बोटं सोजली बघ माझी, एवढं काय घट्ट पकडायचं, पकडलं मला तू आता चालली ना घेऊन हरकत नाही ना, थोडा हात तर बदल कमीत कमी. तर ते नाही बदलत, मग ते म्हणते मला ना सगळ्या बायका आणि मुले हसतायत, मला खूप लाज वाटते. तुझी ओढणी जी आहे ना ती डोक्याला माझ्या टाकून दे, म्हणजे मला थोडं जरा संकोच कमी होईल. तर ठीक आहे, ओढणी टाकून दे डोक्यावरती. मग पुन्हा आग्रह सुरू झाला, अरे हात दुखला, हात दुखला, हात बदल, हात बदल. मग त्या बाईला पटवलं की हात बदल, ते ठीक आहे. त्याने काय करायचं, आपला दुसरा हात द्यायच्याऐवजी तिच्याच मुलाचा हात तिच्या हातात दिला, स्वतः खाली बसले. कळत मला, बघा असं चाललो आहे आपण ना, मागे कृष्ण आहे त्याच्यावरती पदर टाकलेलं आहे, त्याचा हा हात हातामध्ये आहे असा मागे चेंज करतो आहे. तर ह्याने काय केलं, त्या मुलाच्या हातात दिला आणि तो खाली बसला. खाली बसल्यावर काय आलं, सगळे लोक निघून गेले आणि तो उठला आणि मग घरी पळून गेला. आणि आईला म्हणतो, आई मला भूक लागली, खूप भूक लागली, आज खूप खेळलो मी. हो का बाळा, हो का, म्हटलं तुला लोणी खायला घातलं कुशीत बसून प्रेमाने, मला खूप झोप येते म्हणून झोपून गेला. आणि थोड्या वेळानंतर खूप मोठा गोंधळ घरी आला, खूप असा सगळे लोक हे पकडला 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 आज पकडला करतो. काय बघतो तर गोपी अशी लेफ्ट राईट करत घरी येते, एकदम आनंदामध्ये. यशोदा दीदी, ऐकलं का तू, ऐकलं का, तुझ्या बाळाला पकडून आणलंय आज रंगे हात. तू म्हणतेस ना घेऊन ये घेऊन ये, आज आणलंय. ते म्हणते, माझं बाळ तर झोपलंय घरामध्ये. ही काय वेडी गोपी बोलते, म्हटलं येऊ तर ते बघू गंमत काय. ती येते घरामध्ये, डोक्यावर पदर त्या बाळाच्या, हां हातात हात, आणि म्हणे बघू तर खरं कोण आणलायस तू. तर ते अशी अशी पुढे करते बाळाला, बघते तर काय तिथंच मुलगा. म्हटलं एक कनाखाली देते खाड करे, तू कुठे आलास तिथे मध्ये, तू कधी आलास तिथे मध्ये. तितक्यात कृष्ण मागणं येतात, आई काय चाललंय गोंधळ बाहेर. ते म्हणते, काय वेडी झाले का तू, बावडी है गे का, हां तुझंच मूल घेऊन आली आणि माझ्या मुलाला लांछन लावते. तू कधीचा घरी येऊन लोणी खाऊन झोपून गेलाय, काहीतरी थोडी शरम तरी ठेव. काय बोलायचं, कसं काय, कधी कुठे काय बोलायचं, काहीतरी शरम ठेव. मुलाला एक कानाखाली दिली आणि सर ठल घरी जाऊ, बाहेर गेली अंगणामध्ये. तिकडून परत असे कृष्ण आले समोर आणि गोपी ला म्हटलं होतं ना मी, सोडून दे मला, सोडून दे, पस्तावशील तू, नाही ऐकलंस तू. आता बघ ह्यावेळी तुला मी तुझ्या मुलाचा हात दिला हातात, पुढच्या वेळी तुझ्या नवऱ्याचा हात तुझ्या हातात देईन. त्यामुळे माझ्या नादाला लागू नकोस, मी तुला वॉर्निंग दिली होती, तू पस्तावशील. आता रडतेस ना बसून, पुन्हा तसं करू नकोस कधी. अशा ह्या अनेक गोष्टी आहेत. एकेवेळी काय झालं, असे पकडणं आणलं होतं ना, तर त्यांनी काय हात बीत बदललं नाही, रूप बदललं. असं करताना तिचा मुलगा, परत गेल्यानंतर परत कृष्ण, म्हणजे रूपांतर. आणि एकेवेळी काय झालं, त्यांनी काय केलं, असं एक मोठं महाल होता म्हणजे घर गोपीचं, सगळ्या खिडक्या बंद, दारं बंद, एकच दार उघडं ठेवलं आणि सगळे मडके असे खाली आणले की याने सहज येऊन चोरावं आणि आपण सगळ्यांना सहज पकडावं. खूप मडके, खूप ग्वालबाल. आणि म्हटलं हा प्रत्येक वेळी निसटतो आपल्या हातातून, आपण काय करूया, ठरवून घेऊया, तू कृष्णाला पकडायचं, तू बलरामाला पकडायचं, तू मधुमंगलला पकडायचं, तू उज्ज्वलला पकडायचं, तू सुबलला पकडायचं, तू अर्जुनला पकडायचं, तू अंशूला पकडायचं. असं म्हणजे गडबड नको ना आहे असं काय, आता सब लोक सबको पकडणे जायंगे तो सब लोक छूट जायंगे. आपलं कसं एकच टार्गेट ठेवायचं की मला ह्याला पकडायचं बस, बाकी तुम्ही त्यांना पकडा, मी याला फक्त पकडणार. असं त्याप्रमाणे सगळेच गोप पकडले जातील. अशा जोड्या ठरवून त्या सगळ्या गोपी ज्या आहेत ना त्या झाडामध्ये लपून गेल्या, म्हणजे झुडपामध्ये लपून गेल्या. दार ओपन आहे, तिकडनं सगळी मंडळी आली, कृष्ण बलराम सगळी वालबाल मंडळी आली, आत आली. फक्त तर काय, सगळे मडके खाली, इतके सहज. गोपींना काय झालं आहे, आज जे रोज लांब लांब लटकवायचे, दूर दूर अंधारा अंधारात लटकवायचे, आज उजेड्यामध्ये खाली आणून ठेवलं आहे. वाह, आज तर मजा आहे खूप. तेव्हा कृष्ण काय म्हणतात, सावधान, ते एक नवीन गोष्ट लावली आहे त्या घंटीसमोर, त्या मडक्यासमोर, ती म्हणजे घंटी लावली आहे. प्रत्येक मडक्याला एक घंटी लावून ठेवलेली आहे, याचा अर्थ ही घंटी वाजणार तेव्हा त्या येणार आणि आपल्याला पकडणार. कारण सर्व गोपींनी घंटी बांधताना सांगितलं घंटीला, घंटी तुझं काम असं आहे जेव्हा कृष्ण लोणी खातील तेव्हा तू वाजायचंस, आवाज करायचास, तेव्हा आम्ही येऊ आणि त्यांना पकडू. भगवंत काय म्हणतात, अरे घंटी तू माझी सेविका आहेस की नाही, तुला माझा आदेश आहे की मी जेव्हा लोणी खाईन तेव्हा तू वाजायचं नाहीस, आवाज नाही करायचास. तर घंटी म्हणते, अरे देवा तू जेव्हा लोणी खातोस तेव्हा माझं वाजणं माझं कर्तव्य आहे, माझी सेवा आहे ती, पण आज नको वाजूस, एरवी वाज, जेव्हा नैवेद्य केला जाईल तेव्हा तू वाज, आज आज नाही वाजायचं, असं माझी तुला आदेश आहे, तर पालन कर. ते घंटी म्हणते हो. मग कृष्ण म्हणतात ठीक आहे, बालबालानो सर्वांनी जाऊन सुरू करा. सर्वांनी आपला मटके मटके असे होते ना जवळजवळ, ते घेतले आणि खाणं सुरू केलं. घंटी काय वाजली नाही आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांना छानपैकी एक एक मटका मिळवून बसून खाताना बघितल्यानंतर ह्यांनी मटका तोडून लोणी खायला सुरुवात केली. आणि पहिला घास तोंडात घालता क्षणीच घंटी टंगणांगणांगणांगणांगणांगणांग आवाज सुरू झाला. सगळ्या गोपी आल्या आणि सगळ्यांनी झडप घातल्या एक एकमेकावरती. पण त्याने काय केलं, असं एक दर्जा एक खिडकी वरती आणखीन एक खिडकी, एकमेकांच्या पाठीवर उभं राहून ते खिडकीतनं पळून जायला सुरुवात झाली. असे फास्ट गेले निघून ना की आपलं जोडी ठरले जोडी ती मनात मला पकडायचं आहे, पण तुम्ही कधी निघून गेले कळलं पण नाही. अशा पद्धतीने फटाफट फटाफट एकमेकावर सोडून सगळी ग्वालबाल मंदिरी खिडकीत चढली, खिडकीतनं बाहेर गेली, बाकीच्यांना खिडकीतनं वरती ओढतायत असे फटफट फटफट करत. आणि गोपी बघत राहिलं काय चाललंय काय, काय म्हणतात, सगळे लोक गायब झाले, सगळे गळो पळून गेले. एक ग्वालबाल जो होता तो अडकला, कारण त्याचं पोट खिडकीपेक्षा मोठं होतं. तो कोण होता, मधुमंगल. त्याला पायाने हे खाली ओढतायत, हाताने वरती ओढतायत आणि मध्ये पोट. तर जिंकलं कोण, पायाने ओढणारे जिंकले, मग ते खाली पडले. सगळे ग्वालबाल निघून गेले खिडकीतना, हा एकटा खाली पडल्या. मग त्याला ना त्या काय असं कसा माहिती आहे का, सगळ्यांची काय योजना होती, माझ्याकडे एक गोप असेल पकडलेला आहे ना, माझा एक ठरलेला आहे, म्हणजे सगळ्यांकडे कोणतरी एक असेल, एकाच्या हातामध्ये कोणीच नाही आणि सगळ्यांना मिळून एकच भेटला मधुमंगल. तर रागावलेल्या आणि काय म्हणतात त्याला वैफल्यग्रस्त फ्रस्ट्रेटेड गोपी होत्या, सर्वांनी मिळून त्याला खूप मारलं, खूप 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 पिटलं त्याला. तो बिचारा कृष्णा बलराम वाचवा रे वाचवा रे वाचवा रे, त्याची आरोळी ऐकू आली लांबपर्यंत. आणि हे सगळे धावतायत कृष्ण बलराम सगळ्यांना घेऊन, त्यांना ऐकू आली ती, अरे मधुमंगलला मारतायत आणि तो आक्रोश करतोय, आपण धावणं बरोबर आहे का, असं नाही, तो ब्राह्मण पुत्र आहे, त्याला वाचवणं आवश्यक आहे. सगळे परत गेले, यू टर्न गेले खिडकीत ना, आले दरवाजात ना, म्हणतात गोपी तुम्ही लोक इतके वाईट कसं काय गो, तो ब्राह्मण पुत्र आहे त्याला तुम्ही मारता, त्याने शाप दिला ना, तर तुमचं लग्न अशा म्हाताऱ्या माणसाशी होईल त्याला आधी 7 बायका असतील. त्या गोपी बिचाऱ्या भोळ्या होत्या, त्याला म्हटलं अरे हो ब्राह्मणाचा पुत्र आहे तो, पण आधी आक्रोश होत होता वाचवा वाचवा असा उभा राहिला होता अटीत, आता जाणवं तोडू काय, तोडून शाप देऊ काय, लगेच असा आवेश आणून आला. मग त्या गोपी घाबरला एकदम, तर म्हणाला बाप रे आपण ब्राह्मणाचा अपराध केला, आता काय करायला पाहिजे. तर कृष्ण म्हणतो मी सांगतो काय करायला पाहिजे, त्याला विचारा काय करायला पाहिजे. मग ते सगळ्यांनी त्याला विचारलं मधुमंगलला काय करायला पाहिजे, ते म्हणे प्रत्येक गोपी घरी जाऊन खूप खूप लाडू बनवून घेऊन या, आणि लाडू रिपीट होता कामा नये, असं नाही तुमचा पण रवायचा आमचा पण रवायचा असं नाही चालणार, सगळ्यांचे लाडू वेगळे पाहिजेत मला. तर लगेच बिचारा धावत धावत घरी गेल्या आणि महाराज बसून राहिले मस्तपैकी. मग सगळ्या गोपी लाडू घेऊन आल्या, विविध प्रकारचे लाडू, खूप खूप लाडू असे ठेवले, तर नैवेद्य लावला, त्याची आरती केली, त्याची पूजा केली, स्तुती केली, गौरव केला, मला ब्राह्मण देवता आशीर्वाद द्या. ब्राह्मणाने पोट भरून लाडू खाल्ले, म्हणे माझा आशीर्वाद आहे की तुमचं लग्न अशा म्हाताऱ्याशी होणार नाही, त्याला 7 बायका असतील, तुमचं लग्न तुमच्या मनात कोण आहे त्याच्याशीच होईल. अशा प्रकारे भगवंताने खूप 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 माखण चोरी केली, आणि फक्त माखण चोरीच नाही केली, दही चोरी पण केली, दूध चोरी पण केली, एके ठिकाणी हे चोरून दूध पित होते श्रीकृष्ण. आणि कसं असतं माहिती का, समजा तुम्हाला तुमच्या आईने दूध दिलं, काय चोरी नाही ना, आईने दिलं आहे, शांत बसून गटागट आरामसे बसून पिणार शांतपैकी, आणि कसं धड 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 होतंय, कारण आपण जेव्हा चूक करतो ना तेव्हा भीती वाटते. भीती कधी वाटते आपल्याला? आपण जेव्हा चुकीचं काम करतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. चांगलं काम करताना कधी भीती वाटायची गरज नसते, धडधडायची गरज नसते. यांचं कसं आहे, धडधडत पण आहे आणि गटागट पण पित आहे. तिकडून लगेच गोपी आली, तर आणखीन घाई घाईत प्यायला लागले की बा सगळं आता सोडायचं कसं, सगळं पिऊन भटकन ते गालात भरले आणि तोपर्यंत गोपी पोचली आणि त्याला पकडणार तोपर्यंत पिचकारी मारली तोंडावरती. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने त्या गोपीला काही कळण्याच्या आधी त्या डोळ्यावरती पिचकारी मारली दुधाची, म्हटलं काही दिसलं नाही तोपर्यंत ते पळून गेले. तो गोपी काय म्हणते की तू जरूर माझ्या तोंडामध्ये पिचकारी मारून डोळ्यामध्ये पिचकारून पळून गेला असशील, पण तुझी छबी जी आहे ती माझ्या हृदयामध्ये बसलेली आहे. जरी तू शरीराने पळून गेला असशील तरी मनाने माझ्या हृदयात बसलेला आहेस, मी तुला विसरू शकत नाही. आणि एका ठिकाणी ते चोरी करण्याकरता गेले तर गोपी म्हणते या 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 सर्वांनी या माझ्याकडे या या या, खूप छान दही केलेलं आहे तुमच्याकरता, येऊन घेऊन जा. एकच माझी अट आहे की मी दही ठेवलं आहे कुठे ते तुम्ही शोधून काढायचं आणि खायचं, मी तुला देणार नाही आहे. माझी म्हणजे माझी काय हरकत पण नाही आहे, पण तुम्हाला रेडीमेड तुम्हाला हातात आणून देणार नाही मी. तुम्ही माझ्याकडे शोधायचं आणि स्वतः शोधून खायचं, ठीक आहे? आमचं काय, आम्ही जर आम्हाला काही माहीत नसताना मग शोधून खातो तर काय प्रश्नच नाही आहे. म्हणून त्या घरामध्ये सगळे लोक चौडकडे गेले, सगळ्या घरामध्ये जितके खोले आहेत ना, त्यांना काय सापडे ना दही, कहाँ आहे दही, नाही आहे, शोधून काढा. आणि ती बसलेली आहे घरामध्ये मुख्य त्या हॉलमध्ये, परत गेले, परत शोधलं, परत सापडलं नाही, परत आली मुलं सगळी, कुठे आहे दही, त्यामुळे मी सांगणार नाही, तुम्ही शोधा. तर दोन तीनदा गेल्यानंतर कृष्णाला कळलं की आपण जेव्हा गोपीकडे परत येतो तेव्हा तिच्या जवळ दह्याचा सुगंध येतो, लांब गेलं की सुगंध जातो निघून, कारण त्यावेळी कृष्णाच्या वेळी दही दूध लोणी यांना सुगंध यायचा, त्या सुगंधाने ते ओळखायचे कुठे आहे म्हणून. ते काय म्हणतात की आपण जेव्हा परत येतो सापडलं नाही म्हणून तेव्हा सुगंध येतो, म्हणजे ही जिथे बसलेली आहे तिकडेच दही आहे. तर ती कशी बसलेली आहे, उखळ घेऊन बसलेली आहे उकळीच्या वरती, याचा अर्थ तिने काय केलं होतं, उकळीच्या खाली मडका लपून ठेवला होता आणि त्याला म्हणते जाऊन शोधा म्हणून. आता कळलं कृष्णाला की याच्या खालीच दही आहे म्हणून, दहीला इकडनं पळून जाळल्याशिवाय काय आपला दही मिळणार नाही. म्हणून त्याही काही मुलांना इशारा केला, जा रे वासरांना सोडून या. ते गोठ्यात गेले आणि बांधलेली वासरं सोडून दिलीच आणि ती वासरं जाऊन लुचली गाईला लगेच. आणि इकडे कृष्ण म्हणले अरे गोपी बघ बघ सगळे वासरं सुटली तुझी, सगळं दूध प्यायला गेले. लगेच धावत गेली गोपी गोठ्यामध्ये, धावल्याबरोबर याने उखळ उलटी केली, खालचा मटका काढला आणि मस्तपैकी सगळ्यांनी मिळून खाल्लं. गोपी पोचेपर्यंत सर्व वासरांनी गायींची आचळं खाली करून टाकली होती. त्यांनी एकदम हताशून बघितलं, अरे एवढं प्लॅनिंग केलं होतं संध्याकाळी दूध काढेन वगैरे वगैरे वगैरे, तर या पोराने एवढी मस्ती केली, सगळीच आसरं सोडून दिली, म्हणजे दुःखी होऊन परत आली. तर कृष्ण काय म्हणतात, माझ्याशी चालाकी केली ना म्हणून दूध पण गेलं आणि दही पण गेलं. तर चालाकी न करता दही दिलं असतं ना, दूध तरी वाचलं असतं. पुन्हा चालाकी करू नकोस, हां माझ्याशी तर मुळेच करू नको. असं आहे, सो दूध दही लोणी तूप या सर्वांची चोरी केली भगवंतांनी. वैकुंठाचं साम्राज्य सोडून ते गोकुळात का आले, गोपींचं लोणी सोडण्याकरता. आणि लोणी म्हणजे काय, हृदयातला भाव प्रेम भाव आहे तो. जसा दुधामधला लपलेला अंतर्भाव लोणी असतं, ते दही लावून विरजण लावून आपण मंथन करून मग ते लोणी प्रकट होतं. ते काय आहे? दुधाचं सार आहे. सार लोणी म्हणजे ते निघालं की मग ताक उरतं. पण त्या दुधामध्ये तू पण ते लोणी असतं पण एका प्रक्रियेने बाहेर निघतं. तसं आपलं हृदय दुधाप्रमाणे आहे. भक्तीच्या प्रक्रियेने मंथन केल्यावरती तसं लोणी बाहेर पडतं आणि ते आपण देवाला अर्पण करतो. तर भगवंत लोणी का खातात? आपल्या हृदयाचा प्रेम भाव सार भाव तो स्वीकार करतात म्हणून ते दुधाचं लोणी खातात. पण ते एका अर्थाने गोपींच्या हृदयाचा भावच ग्रहण करतात. तसं आपण आपलं हृदय जे आहे दुधापणे दुधाप्रमाणे स्वच्छ ठेवून त्याचं सार जे आहे ते भक्तीच्या साधनाचे मंथन करून ते सार काढून भगवंताला अर्पण करायला पाहिजे. आणि त्या लोण्याचे भगवंत भोगते आहेत. त्या लोण्याचे भगवंत आशिक आहेत. त्यांना ते साररूपी शुद्ध हृदयातला भावरूपी लोणी त्यांना हवं असतं. ते नवनीत चोर हृदय चोर आहेत खरं म्हणजे ॲक्च्युली. आणि त्यांनी अशा प्रकारे लोणी चोरी करून सगळ्या गोकुळवासियांना अनंत आनंद दिला. इति दृक्स्व लीलाभीर आनंद कुंडे स्वगोषम निमाज्जंतम आख्यापयंतम. सगळ्या गोकुळवासियांना आनंदाच्या डोही त्यांनी डुबवलं. तर अशा लीला भगवंताच्या या जगात कुठे झालं नाहीत. एवढं प्रेम त्यांचं ब्रजवासींबरोबर. ते कळण्याकरता ते 9 स्कंद वाचणं आवश्यक आहे. मग आपल्या आचार्यांच्या संतांच्या कृपेने त्यांच्या लीलेचं रहस्य आपल्याला कळू शकतं. आणि या लीलेमध्ये इतका आनंद आहे की आपल्या मनातले किंतु परंतु दुःख सगळं नष्ट होऊ शकतं. इतका लीलेमध्ये अनंत आनंद आहे. केवळ श्रवणामध्ये आहे. या फक्त लीलांचे श्रवण करून रुक्मिणी भगवंताची पत्नी बनली. 16,108 बायका पत्नी बनल्या भगवंताच्या फक्त श्रवण करून. लहानपणी फक्त ऐकून ऐकून त्यांच्यावर प्रेम झालं म्हणजे त्यांचे लग्न केलं त्यांनी. तसं हे वृंदावन धाम आहे. अद्वितीय धाम आहे. या धामामध्ये कोणालाही ठाऊक नाही भगवंत भगवंत आहेत. परंतु दिलाय त्यांनी परमानंद दिलाय सर्वांना. तो देवतांनाही उपलब्ध नाही देवऋषींनाही उपलब्ध नाही असा परम आनंद त्यांनी गोकुळवासी ब्रजवासियांना अनंत आनंद लुटवला आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपलं भाग्य आहे कार्तिक महिन्यामध्ये ज्या महिन्यामध्ये भगवंताला यशोदेने बांधलं प्रेमापोटी उकळेला बांधलं त्या महिन्याचं नावच दिलं आहे दामोदर मास. तर त्या महिन्याच्या मध्ये आपण इथे येणं आणि लीला श्रवण करणं लीलास्थळी दर्शन करणं ही परमभाग्याची गोष्ट आहे. अनंत जन्मांतले जे पुण्य आपले आहेत ते आता फलित झालेले आहेत या रूपामध्ये. आणि खऱ्या खऱ्या भावनेने आपण सर्वांनी जर वृंदावनामध्ये ह्या काळात राहून जर श्रवण कीर्तन दर्शन केलं आणि सफल यात्रा केली तर ते एका यात्रेमुळे या जीवनाच्या अंती गौलोकधामची प्राप्ती होऊ शकते. एवढी शक्ती आहे याच्यामध्ये. फक्त भावना योग्य असायला पाहिजे. अरे मला आज पाणीच मिळालं नाही, मी जेवायला गेले तर मला स्वीटच नाही मिळालं आणि मला रूममध्ये अमुकच नाही मिळालं, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करतो ना, त्याने लाभ नाही होत. मग किती प्रकारच्या असुविधा असल्या तरी खुशीने स्वीकार करून देवाची कृपा ग्रहण करून आपण जेव्हा इथे राहू कृतज्ञ भावनेने राहून धन्यवाद भावनेने राहू कंप्लेंट न करता तर हे व्रत सफल होतं. म्हणून कृतज्ञता नम्रता सेवाभाव संतसंग या गोष्टींनी निवास केला वृंदावनामध्ये तर हा वास सफल आहे. आणि एकदा केला तरी पुरेसा आहे. खऱ्या भावनेने एकदा वृंदावन वास केला तर हे व्रत पण सफल आहे, तो वास पण सफल आहे आणि तो थोडा काळ पण सफल आहे आणि भगवंताकडे जाण्याकरता पुरेसा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.